ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। उत्तराधिकार प्रदान दिनाचा पवित्र सोहळा आज आपण साजरा करत आहोत। परमहंस स्वामी माधवनाथांनी संप्रदायाचे उत्तराधिकार तिथीने अश्विन शुद्ध चतुर्थी मंगळवार 29 सप्टेंबर 1992 सद्भक्त श्रीयुत मकरंद वझे आणि सद्भक्त डॉ माधवराव नगरकर या आपल्या शिष्योत्तमांकडे दिले। तो आजचा हा पावन दिवस। या कार्यक्रमात मंडळातर्फे मी सुषमा धुमाळ आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेनं करूयात। सद्भक्त सौभाग्यवती कांचन भिसे प्रार्थना सादर करतील।
स्वामी माधवनाथ शिष्यमणी जो कारुण्य सिंधु तथा स्वात्मानंद निमग्न नित्य मनसा कैवल्य ही मूर्तता सोहं बोध प्रसार कार्य रतिजा शमवित से आर्तता ध्यातो मी मकरंद नाथ यदि तो साक्षात सायुजता ध्यातो मी मकरंद नाथ यदि तो साक्षात सायुजता शीतल शांत सुबोध बोध प्रकटे वाणीत जा शुद्धता नित्यानित्य विवेक दीप उदरी रक्षी परांचा हिता आशीष देतो स्वरूपनाथ गुरु तो ज्ञानेश्वरावंदिता ध्यातो मी मकरंद नाथ यदि तो साक्षात सायुजता ध्यातो मी मकरंद नाथ यदि तो साक्षात सायुजता कर्मी प्राप्त अकर्म बोध मिळवी ध्यानास वेकता भक्तीने जगी धन्य प्रेमळ स्थिती ज्ञानास वे मुक्तता कोमलता नितदर्शनी मधुरता स्पर्शे करी पूर्णता ध्यातो मी मकरंद नाथ यदि तो साक्षात सायुजता ध्यातो मी मकरंद नाथ यदि तो साक्षात सायुजता साक्षात सायुजता साक्षात सायुजता।
श्री राम ना आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमुते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही जी आपली पवित्र नाथ परंपरा आहे ती आदिनाथांपासून आस्था गायत आत्मबोधाचा प्रसार करते आहे। यासाठी उत्तराधिकार प्रदान दिन या दिवसाला एक आगळंवेगळं महत्व आपल्या संप्रदायाच्या आपल्या साधक विश्वाच्या दृष्टीनं आहे। आपले इतर उत्सव आहेत यापेक्षा याला एक वेगळं गांभीर्य आहे, खोली आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या मते गुरु शिष्य परंपरा हा एक सतपथ आहे। तो सतपथ काय आहे? तर सद्गुरु आपल्या समोर शिष्यांना घडवतात आणि त्यांच्यातल्याच त्यांना योग्य वाटणाऱ्या अशा सतशिष्यांना उत्तराधिकारी म्हणून नेमतात आणि त्या उत्तराधिकाऱ्यांकडे आतापर्यंत चालत आलेला संप्रदाय सप्रभव सुपूर्त करतात। म्हणजे या दिवसाचं महत्व यासाठी आहे की या दिवशी नाथ संप्रदायाच्या इतिहासामध्ये अजून एक सोन्याचं पान लिहिलं गेलं। 29 सप्टेंबर 1992 या दिवसापासून पुन्हा एकदा हा संप्रदाय अखंडित राहिला। आतापर्यंतचे नाथ संप्रदायाचे जे सगळे अध्वर्यू आहेत त्यांनी हा संप्रदाय एका शिस्तीनं शुद्धतेनं राखला आणि ही परंपराही अखंडित राखली। आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना घडवलं, मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना आणि गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना घडवलं। मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा। तेणे कळीकळी तू भूता आला देखोनी निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी। आदिगुरु शंकरांपासून शिष्य परंपरेनं हे बोधाचं ऐश्वर्य निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि पुढं अखंडित परंपरेनं स्वामी माधवनाथांपर्यंत संक्रमित झालेलं होतं। जेव्हा सद्गुरु विधिवत आपल्या शिष्याकडे संप्रदाय सुपूर्त करतात तेव्हा त्याला महत्व असतं। नाथसंप्रदायाची ज्ञानेश्वर महाराजांपासून आतापर्यंत चालत आलेली ही शाखा आहे, तर या शाखेमध्ये शुद्ध परमार्थाची भूमिका, संप्रदायाची अखंडितता आणि भक्तिपूर्ण सोहम ध्यान साधना या पायाभूत गोष्टी आहेत। त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनंतरच्या सर्व सद्गुरूंनी ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ मानला, तो जीवन ग्रंथच झाला या प्रत्येक महापुरुषाचा। या उत्तराधिकार प्रदान दिनाला अशी काही एक परंपरा आहे, काही एक पावित्र्य आहे। आतापर्यंत पूर्वसुरींनी केलेल्या कष्टांचं चीज म्हणून हा दिवस आहे। प्रत्येक सद्गुरूंना एक कायमचा शोध लागूनच राहिलेला असतो। त्यांना त्यांचा संप्रदाय अखंडित ठेवण्यासाठी उत्तराधिकारी नेमायचा असतो। या सत्पुरुषांवर संप्रदाय शुद्ध स्वरूपात राखणं, त्याचं सातत्य ठेवणं ही तितकीच महत्वाची जबाबदारी असते। स्वामी माधवनाथांवरही ती होती। 1974 साली स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला आणि 1975 ते 1996 या काळात स्वामी माधवनाथांनी हा संप्रदाय सांभाळा, शुद्ध ठेवला आणि वर्धिष्णू केला। या संप्रदायाची धुरा समर्थ खांद्यांवर सोपवावी अशी त्यांना तळमळ होती। स्वामी माधवनाथ हे प्रचितीचे संत होते, म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण मनन, नीतीन्याय मर्यादा अशा सर्व लक्षणांनी मंडित असे सद्गुरू स्वामी माधवनाथ होते। त्यांना हा संप्रदाय पुढे विशुद्धपणे चालू ठेवण्यासाठी, तो ज्ञानाचा बोधाचा स्रोत पुढे प्रवाहित ठेवण्यासाठी याच लक्षणांनी मंडित अशा सशिष्याचा शोध होता। असा एक जिद्दीचा पराकाष्ठेची साधना करून सद्गुरूंच्या चरणी अनन्य भाव ठेवणारा आपलं सगळं जीवनच सद्गुरूंच्या बोधाच्या आणि कार्याच्या अभिमुख करणारा एक युवा शिष्योत्तम त्यांना मकरंदनाथ यांच्या रूपानं मिळाला आणि जे ज्ञान त्यांच्यापर्यंत चालत आलेलं होतं तेच ज्ञान पुढे संक्रमित करण्यासाठी त्यांनी मकरंदनाथांवर सद्गुरुपदाची मोहर उमटवली. मकरंदनाथांकडे माधवनाथांनी संप्रदाय आणि बरोबर स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या माध्यमातून उभं राहिलेलं जे कार्य होतं त्याची जबाबदारी सोपवली. 1958 साली स्वामी माधवनाथांनी जेव्हा आपल्या स्वतःच्या घरी भागेश्वर निवासमध्ये ज्ञानेश्वरी निरूपण करायला सुरुवात केली तेव्हापासूनच या कार्याची रचना उभारणी सुरू झालेली होती आणि 1992 साली जेव्हा त्यांनी हे उत्तराधिकार दिले तोपर्यंत त्या कार्याने बराच प्रवास केलेला होता. त्याच्या सकट संप्रदायाचं काम मकरंदनाथांनी बघावं अशी त्यांची इच्छा होती आणि मकरंदनाथांनी काळजाचा पसा करून सगळं सांभाळलं. आधीच तव तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू झाला अजयचा वर्षा काळू खवळणे मेघा. आपल्या सद्गुरूंची इच्छा म्हणून देहमनाची पर्वा न करता भक्तीनं एका श्रद्धेनं त्यांनी सांभाळलं. त्याचमुळे पूर्वीचं तेच वातावरण तेच गोकुळ तेच आनंदाचं साम्राज्य आपण प्रत्येकही अनुभवत आहोत. इथल्या प्रत्येकाला त्यांची जिव्हाळ्याची साथसोबत पूजनीय मातोश्री मधुरबाईंसह मिळालेली आहे. प्रेमाचा एक भक्कम आधार मिळालेला आहे. आज आपल्या सर्वांच्या संतकरणात उचंबळून येणारे भाव काही विशेष आहेत. आपण सनाथ आहोत, कृपांकित आहोत आणि यात कधीही खंड पडू शकत नाही याचं एक आगळं वेगळं समाधान आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात भरून राहिलेलं आहे. आपले सगळे भाव तसं शब्दात प्रकट होणं कठीण आहे, तरीसुद्धा प्रातिनिधिक रुपात काही साधक आता मनोगत इथं व्यक्त करणार आहेत. स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्यातील परस्पर संबंध, त्यातून आकारास आलेलं कार्य आणि सद्गुरू म्हणून स्वामी मकरंदनाथांविषयी अनुग्रहितांचे भाव कसे रुद्ध आहेत या सगळ्याचा मागोवा या मनोगतांमधून आपण घेणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम केंद्र कार्य हेच जीवनाचं प्राधान्य मानणारे सद्भक्त गिरीश फाटक आपले भाव प्रकट करतील. कन्सल्टन्सी आणि कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये ते कार्यरत आहेत. सद्भक्त गिरीश.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. या मनोगताच्या निमित्ताने माझं नकळच मन भूतकाळामध्ये गेलं. अतिशय भाग्याने मी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या चरणी आलो आणि त्यांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळे मी अत्यंत ओढीने केंद्रामध्ये येतच राहिलो. असं केंद्रामध्ये येत असताना स्वामीजींच्या पाठोपाठ अजून एका साधकाने माझं लक्ष वेधून घेतलं. ते साधक म्हणजे सद्भक्त मकरंद वझे. मला माफ करा, सुरुवातीच्या ह्याच्यात मी त्यांचा मकरंद असा उल्लेख करणार आहे. ते स्वामीजींना जे अत्यंत भावपूर्ण असा नमस्कार करत असत तो माझ्यासाठी अतिशय आकर्षणाचा असा विषय होता. त्यांचे कान लालबुंद होत असत आणि इतक्या समर्पित भावाने ते नमस्कार करत की तो नमस्कार पाहण्यासाठी माझा नमस्कार झाल्यानंतर त्यांचा नमस्कार व्हायचा असेल तर मी मुद्दाहून थांबत असे. इतकं ते दर्शन विलोभनीय असे. त्यांचं अभंग ज्ञानेश्वरीचं वाचन अतिशय भावपूर्ण असे. मी त्यावेळी स्वामी माधवनाथांकडे बघत असे. एकीकडे ते जे अभंग ज्ञानेश्वरी वाचत असत, वाचता वाचता आपल्याला तो अर्थ उलगडून जात असे आणि त्याचा स्पष्ट हुंकार स्वामीजी देत असत. अतिशय प्रसन्नतेने मान डोलावून स्वामीजी त्याला प्रतिसाद देत असत. मी स्वामीजींकडेच बघत असे आणि यामुळे विलक्षण भावजागृती होत असे. माझा अनुग्रह 27 जानेवारी 1990 साली झाला आणि अतिशय योगायोगाने सर्व युवा साधक तिथे मकरंद वझे देखील आलेले होते. 26 जानेवारीला आम्ही एका युवा साधकांच्या घरी जमलेलो होतो आणि त्यावेळी मी प्रथम त्यांच्याकडून ज्ञानेश्वरीमधील आचार्योपासनावरील ओव्या त्याचं वाचन त्यांनी केलं. ते वाचन इतकं भावपूर्ण आणि अंतःकरण पिळवटून टाकणारं होतं की आमच्या सर्वांच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला सुरुवात झाली. माझ्या अनुग्रहासाठी मनाची जी तयारी पाहिजे, भावना पाहिजे, त्याची तयारीच त्यांनी माझ्याकडनं या निमित्ताने करून घेतली. आमचे काहीतरी निश्चित ऋणानुबंध असले पाहिजेत. आणि अनुग्रहाला जाताना माझी विलक्षण भावपूर्ण अशी मनोभूमिका त्यांनी तयार करून घेतली. केंद्रामध्ये अतिशय ताट बसून ते श्रवण करत असत आणि श्वास देखील घ्यायला विसरत असत. असा जोरात त्यांचा श्वास सुटलेला मधूनच मी पाहिलेला आहे. अतिशय एकाग्रतेने श्रवण करत ध्यानामध्ये रंगून गेलेले, पूर्ण उन्मनावस्थेमध्ये असलेले आणि स्वामीजी अतिशय कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असत. अतिशय श्रद्धावान म्हणजे अभंग ज्ञानेश्वरी स्वीकारताना देखील ते इतक्या श्रद्धेने त्यांच्या हातातून स्वीकारत तो ग्रंथ की ते देखील पाहण्यासारखा असे. सायकलवरून ते केंद्रात येत असत अतिशय साधी राहणी. मी जेव्हा प्रथम त्यांच्या घरी गेलो त्यांनी मला जेवायला बोलावलं होतं. अतिशय साधं घर, दादा आई मधुराताई, एकदम साधी राहणी, साधं वर्तन, ते मला अतिशय भावून गेलं. केंद्रातलं त्यांचं साधकांशी वर्तन अतिशय आदबशीर, विनयशील आणि अतिशय प्रेमाने सलगी देत. त्यांनी ज्या प्रेमाने माझ्या प्रथम सलगी दिली ती मला अजून देखील आठवते. त्यामध्ये कुठलीही मी कोणीतरी आहे अशी दाखवण्याची भूमिका नव्हती, तर सहज प्रेमाने, नैसर्गिक प्रेमाने त्यांनी ओळख करून घेतली. आणि स्वामीजींकडूनच मी वारंवार ऐकलं की बँकेतला जो प्रसंग घडला त्यावेळी मकरण ठामपणे कसा उभा राहिला, अपेयपान अभक्षक भक्षण करण्यास त्यांनी कसा नकार दिला, त्यांनी धैर्याने कसं तोंड दिलं. आणि स्वामीजी सांगत असत की असं एक वेळ धैर्य दाखवणं सोपं असतं, पण त्याचे जे परिणाम असतात त्या परिणामांना मकरणने कसं धैर्याने तोंड दिलं, त्यांच्या सहकार्याने जो असहकार त्यांच्याबरोबर पुकारला होता त्याला देखील त्यांनी कसं धैर्याने तोंड दिलं आणि त्यांना पुढे अनुकूल कसं करून घेतलं, पुढे ते देखील केंद्रात कसं यायला लागले, याचं स्वामीजींना विलक्षण कौतुक होतं. त्यामुळे त्यांचं जीवन ते कसे निश्चयी आहेत आणि संयमी आहेत हे स्वामीजींकडनंच मला ऐकायला मिळालं. पुण्यात जेव्हा प्रथम भूकंप झाला त्यांना स्वाभाविकपणे स्वामीजींचं स्मरण झालं, कारण ते कायम स्वामीजींचं चिंतनामध्ये असत. स्वामीजींचं जसं मकरंदवर प्रेम होतं आणि मकरंदचं स्वामीजींवर प्रेम होतं, परस्पर प्रेम हे अनेक वेळा व्यक्त होत असे. पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, मकरंद केंद्रामध्ये नक्की उपस्थित असणार. त्यांची नित्य उपस्थिती असायची आणि चुकून एखाद दिवस केंद्रात जर मकरंद दिसला नाही तर स्वामीजी प्रथम मकरंद कुठाय अशी काळजीयुक्त स्वरात चौकशी करायचे, मकरंद का दिसत नाहीये. त्यांचं मकरंदवर विशेष लक्ष होतं. स्वामीजी जेव्हा म्हणजे मकरंद त्यावेळेचे काळेवाड्यात राहत होते तेव्हा पावसामुळे एक भिंत धोकादायक म्हणून उतरवण्याला लागली. आता मकरंदचं कसं होणार याची स्वामीजींना काळजी लागून राहिलेली होती. आणि आपण पावसाची आता खूप परीक्षा न बघता आपण लवकर तिथून शिफ्ट व्हावं असं त्यांनी मकरंदला सुचवलं. म्हणजे परिणत झालेल्या शिष्याचं सद्गुरूंचं विशेष प्रेम असतं आणि त्याचा अतिशय ध्यास जसा सशिष्याला सद्गुरूंचा लागतो तसा सद्गुरूंना देखील सशिष्याचा ध्यास लागलेला मी पाहिलेला आहे. तसंच एक मला प्रसंग आठवतो, माया अपार्टमेंटचा ब्लॉक मंडळाने खरेदी केला आणि त्याचा समोरचा फ्लॅट जो होता तो केंद्रात येणारे साधक सद्भक्त प्रभू स्वामीजींच्या आज्ञेवरूनच त्यांनी खरेदी केलेला होता. त्यावेळी मकरंदाने असा विचार केला की वयाच्या 68व्या वर्षी स्वामीजींचं वय आणि सरलाताईंचं वय 68 होतं, 2 ते 3 वेळा दिवसातनं 3 मजले चढायचे आणि उतरायचे, स्वामीजी भागेश्वर निवासला राहत होते, तर ह्या वयात एवढी ओढाताण त्यांना झेपेल, किती त्यांच्या देहाला कष्ट द्यायचे. जर स्वामीजींनी समोरच्या फ्लॅटमध्ये स्वामीजी राहायला आले तर स्वामीजींची किती चांगली सोय होईल. त्यांनी तो विचार स्वामीजींसमोर मांडला. स्वामीजींनी प्रथम नकार दिला, पण त्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं एक प्रकारे, आणि प्रभूची परवानगी आहे असं लक्षात आल्यावर, प्रभू त्यावेळी परदेशी राहत होता त्यामुळे हा व्यवहार करणार कसा, तर प्रभूला स्वामीजीच माहीत होते, त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी म्हणून स्वामीजींचं नाव ठरलं, पण स्वामीजींनी त्याच्याबरोबर पॉवर ऑफ अटर्नी म्हणून मकरंदचं नाव घालायचं ठरवलं. आणि हा सर्व व्यवहार स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली मकरंदनी केला, तो फ्लॅट मंडळांनी विकत घेतला आणि स्वामीजींची अत्यंतिक सोय त्याच्यामुळे झाली. म्हणजे निजांगाने त्यांनी स्वामीजींची सेवा केली. सद्गुरूंना देखील देह असतो आणि तो देह सांभाळणं हे सत्शिष्याचं कर्तव्य असतं. असाच एक प्रसंग माया अपार्टमेंटला घडला. एका मुलाचा दोन गुंड मागे लागले आणि तो जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी माया अपार्टमेंटला जिने चढून वरती आला. तो वाचला सुदैवाने, ते गुंड त्यांना दिसला नाही, काळोखात निघून गेले परत. त्याची केंद्रामध्ये बरीच चर्चा देखील झाली. त्यावर मकरंदने असा विचार केला की ह्या मजल्यावर स्वामीजी आणि सरलाताई एकटे राहतात, रात्री तिथे कोणी नसतं, तिथे सोबतीची गरज आहे. त्यांनी हा विचार स्वामीजींपाशी बोलून दाखवला. स्वामीजींना देखील हा विचार पटला आणि मकरंदनी स्वतःही प्रथम तिथे ते झोपायला गेले. आणि पुढे हा पायंडाच पडला सरलाताई असेपर्यंत की तिथे कोणीतरी एका साधकाने त्यांच्या सोबतीला माया अपार्टमेंटला झोपायला जायचं. म्हणजे सद्गुरूंचा सर्वार्थाने काळजी, त्यांचा विचार, सतत त्याचा ध्यास त्यांना लागलेला होता. दुसऱ्या बाजूने मी त्यांना सर्व प्रकारची सेवा करताना पाहिलं, अगदी चपलांची साठी प्लास्टिकची पिशवी देण्यापासून, मंडळाचे सर्व हिशेब ठेवण्यापासून, ग्रंथ विक्री करताना, गुरुपूजनाचं नियोजन करताना, अध्यात्म मंगलधामची जी उभारणी झाली त्याचा प्रोग्रेस स्वामीजी हे बहुतेक वेळा मकरंदला विचारून घेत असत. काम कुठपर्यंत आलं, तेव्हा मला लक्षात आलं की हे सर्व कार्याच्या नियोजनामध्ये देखील आहेत. आणि त्याचवेळी केंद्र संपल्यावर ते थांबत असत. जे सद्गुरू कार्यासाठी वेळ देण्याची गरज असते, सेवा करण्याची इच्छा सगळ्यांचीच असते, पण तसा वेळ दिला जात नाही. मकरंद सद्गुरू कार्यासाठी वेळ देत होता, ते निजांगाने म्हणजे देहाने झिजत होता. जसा साधनासाठी वेळ, तसा स्वामीजींच्या कार्यासाठी खूप मोठा वेळ ते देत होते. असा वेळ ते देत असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्या ठिकाणी असलेली सर्व समावेशकता, निष्कपट संघटन शैली, कार्याचं नियोजन आणि कार्यासाठी वेळ देण्याची तयारी, त्यामुळे स्वाभाविकपणे मंडळाची जबाबदारी स्वामीजींनी त्यांना सोपवली, मला यात कुठलंच आश्चर्य वाटलं नाही. तसंच श्रद्धावान, तत्पर, संयतेंद्रिय, शरणागत, गुरुसेवक, गुरुभक्त, त्याच्याकडे संप्रदायाचे देखील अधिकार स्वामीजींनी सोपवले, यात कुठलंच आश्चर्य वाटलं नाही. ही अगदी स्वाभाविक नैसर्गिक घटना होती. मला या घटनेचा अत्यंतिक आनंद झाला. मला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा मी असं ठरवलं होतं की जेव्हा कधी मकरंदनाथ दिसतील तेव्हा त्यांच्या चरणावर डोकं ठेवायचं. तसं माय अपार्टमेंटच्या केंद्रात जेव्हा मला ते दिसले तेव्हा मी धावत जाऊन त्यांना नमस्कार, पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा प्रयत्न केला. त्यांनी मला नमस्कार करून दिला नाही. अरे तू हे काय करतोयस, मला ते म्हणाले. अरे स्वामीजींना फक्त नमस्कार करायचा, स्वामीजींनी जी व्यवस्था केलेली आहे ती 10 वर्षांनी आहे, त्यांच्या पश्चात आहे, आत्ता काही नाही, मी तुझ्यासारखाच एक साधक आहे, परत असं करू नकोस. ते अतिशय झाकून उत्तराधिकार मिळाल्यानंतर 4 चौघांसारखे अतिशय साधे स्वतःला झाकून असे ते राहिले. स्वामीजीने देह ठेवल्यानंतर दुःखानं व्यथित झालेल्या साधक वर्गाला त्यांनी फार मोठा आधार दिला. केंद्राच्या नित्य कार्यक्रमाची घडी त्यांनी बसवली आणि सांप्रदायिक शुद्धीशी कदापि तडजोड त्यांनी केली नाही. त्यासाठी त्यांना अनेक कठोर निर्णय देखील घेण्याचे प्रसंग आले. त्यांच्या देहाला अतिशय क्लेश कष्ट सहन करायला लागलेले मी पाहिले. त्यांच्या मनाला देखील क्लेश झाले. पण सांप्रदायिक शुद्धीशी कदापि तडजोड होऊ शकत नाही ही भूमिका त्यांनी कायम ठेवली, जी भूमिका स्वामीजींनी सांभाळलेली होती. तसंच त्याच त्याच साधकांसमोर वर्षानुवर्ष निरूपण करायची हा स्वामीजींचा शिरस्ता त्यांनी तंतोतंत पाळला. आणि नवीन येणारे केंद्रातले साधक त्यांनी अनुग्रह द्यायला सुरुवात केली. आणि स्वामीजींचे असलेले अनुग्रहित साधक यांच्यामध्ये त्यांनी कदापि भेद केला नाही. ज्या प्रेमाने स्वामी माधवनाथांनी त्यांच्याकडे येणाऱ्या स्वरूपानंदांच्या अनुग्रहितांना सांभाळलं, ज्या प्रेमाने रामचंद्र महाराज बुटींनी माधवनाथ महाराजांना सांभाळलं, त्याच प्रेमाने त्यांच्याकडे आलेल्या सर्व माधवनाथांच्या शिष्यांना त्यांनी अतिशय प्रेमाने सांभाळलं. ते साधनेमध्ये कसे अग्रेसर होतील ह्याकडे त्यांनी खूप लक्ष दिलं. इथे येणाऱ्या तरुणांना त्यांनी निरूपण सेवेसाठी प्रवृत्त केलं. अंतरंग चिंतन कसं करायचं, आपलं निरूपण कसं असलं पाहिजे, आपल्या आचरणात जे बोलतो ते कसं यायला पाहिजे याचं अतिशय अंतरंग मार्गदर्शन त्यांनी केलं. स्वामीजींचा माधवनाथांचा असलेला साधनेवरील भर कायम राखून त्यांनी अनुषंगिक साधना, मध्यवर्ती संकल्प, युवा शिबिरं अशी कितीतरी मोठी भर त्यांनी साधनेच्या मध्ये घातली. तसंच कार्याचं अतिशय उत्कृष्ट नियोजन त्यांनी केलं. आपल्याला कुठलाही महत्वाकांक्षी प्रकल्प इथे उभारायचे नाहीयेत, जरुरीपेक्षा जास्त पैसे इथे गोळा करायचे नाहीयेत. माणूस घडवण्याचं स्वामीजींचं कार्य आहे, ते कार्य आपल्याला इथे करायचं आहे. कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट जे म्हणतात त्याच्यावर त्यांचं विशेष त्यांना भावणारी गोष्ट आहे. सतत सुधारणा मंडळाच्या कार्यामध्ये, सेवेमध्ये सतत सुधारणा व्हायला पाहिजे. ते परफेक्शनिस्ट आहेत. कुठलीही प्रोसेस जी आहे ती अधिकाधिक उत्तम कशी करता येईल आणि त्यात सुधारण्याला वाव आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे प्रत्येक कृती अधिकाधिक उत्तम कशी करता येईल, त्यामुळे जेव्हा आयएसओ 9000 प्रणालीबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा झाली त्यात त्यांना जे प्रामुख्याने भावलं ते म्हणजे कंटिन्युअल इम्प्रुव्हमेंट. कुठली प्रोसेस ही परफेक्टच असली पाहिजे. त्याच्या परिणामांचा विचार आपण करायचा नाही, आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन अतिशय परिपूर्ण असाच करायचा प्रयत्न करायचा. तसंच साधकाची मर्यादा कशी असली पाहिजे आणि त्याची जबाबदारी काय आहे, त्याला अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी मॅट्रिक्स असं म्हणतात. तर प्रत्येक साधकाला आपण जेव्हा केंद्रात येतो तेव्हा आपल्या जबाबदारीचं देखील भान असलं पाहिजे आणि आपल्या मर्यादांचं देखील त्याला भान असलं पाहिजे. स्वामीजींच्या चरणी मी अशी प्रार्थना करतो की आपण जशी स्वामीजींची निजांगाने अतिशय समजून सेवा केली, अतिशय निश्चयाने साधना केली, तशी निजांगाने सेवा आम्हा सर्वांच्या हातून घडो अशी मी या पावन दिवशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.
सद्भक्त गिरीशच्या या मनोगतातून आपल्याला समजलं की स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्यातील परस्पर संबंध किती विश्वासाचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे होते. त्याचबरोबर मकरंदनाथांनी ज्या एका शिस्तीनं, विवेकपूर्ण रीतीनं प्रसंगावधान ठेवत कार्याचे निर्णय घेतले याविषयी ही कल्पना आपल्याला आली. यानंतर सद्भक्त विनय क्षीरसागर आपलं मनोगत सादर करतील. थर्मॅक्स या कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. केंद्रात ग्रंथ विक्री समितीसह अनेक समित्यांमध्ये त्यांचा अमूल्य सहभाग असतो हे आपल्याला माहितीच आहे.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. उत्तराधिकार प्रदान दिनाचा सोहळा आपण आज साजरा करतो आहोत. 29 सप्टेंबर 1992 रोजी स्वामी माधवनाथांनी मोठ्या कृतार्थपणे आणि मोठ्या विश्वासाने स्वामी मकरंदनाथांना संप्रदायाची आणि मंडळाची अशी दुहेरी जबाबदारी सोपवली. आज या घटनेला जवळपास 27 वर्ष होत आहेत. काळाच्या अंगाने जर विचार करायचा झाला तर तेव्हा मी नुकताच कुठे 10वी पास झालेलो होतो. त्या प्रसंगाचं गांभीर्य पावित्र्य आणि महत्व त्यावेळी मला समजणं हे शक्यच नव्हतं. पण आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा या घडलेल्या घटनेचे सुपरिणाम आपल्या सर्वांच्याच जीवनाला स्पर्श करून राहिलेले आहेत असं निश्चित जाणवतं. आपल्यासारख्या साधकांसाठी या प्रसंगाचं महत्व काय असा जर विचार करायचा झाला तर हे एखाद्या बालकाला त्याच्या आईच्या जन्माचं महत्व काय असं विचारण्यासारखं आहे. आईशिवाय त्या बालकाचं अस्तित्व तरी काय असणार, तशीच स्थिती आपली आहे आणि तसंच हे कथन देखील आहे. स्वामी मकरंदनाथ जर आपल्या जीवनामध्ये नसते तर असा विचार क्षणभर मनामध्ये आला, पण लगेच असं ठरवलं की असा विचार करण्यापेक्षा या प्रसंगामुळे या घटनेमुळे आपल्या जीवनामध्ये जो भाग्योदय झाला त्याचं चिंतन आणि त्या निमित्ताने त्या अनुषंगाने ही कृतज्ञता व्यक्त करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल. या प्रसंगाचं महत्व सांगायचं झालं तर या प्रसंगामुळे आपला जो नाथ संप्रदाय आहे त्या नाथ संप्रदायाची ही गुरुशिष्य परंपरा अखंडितपणे पुढे सुरू राहिली आणि ही ज्ञानरूपी गंगा आपल्यासाठी तशीच वाहत राहिली, प्रवाही राहिली. सद्गुरू प्राप्तीचं भाग्य आणि गुरुमुखातून श्रवणाची सुसंधी आपल्याला प्राप्त झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी मकरंदनाथांसारखे सद्गुरू या प्रसंगामुळे आपल्याला लाभले. श्रावण शुद्ध प्रतिपदेला स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांना संप्रदायाचे उत्तराधिकार दिले आणि आपल्या गुरूंची आज्ञा म्हणून अतिशय विनम्र भावाने त्यांनी त्या जबाबदारीचा स्वीकार केला. त्याचीच जणू पुनरावृत्ती 1992 साली अश्विन शुद्ध चतुर्थीला झाली. मग अशी गिरीशनी आपल्याला आठवण सांगितली, स्वामी मकरंदनाथांचा देखील या प्रसंगामध्ये हाच विनम्र असा भाव होता. गुरु आज्ञा म्हणून त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. आपल्या बाबतीत विशेष काही घडतं आहे असं त्यांनी कधी दर्शवलं देखील नाही. मला जवळपास 23 वर्ष स्वामी मकरंदनाथांचा हा दैवी सहवास लाभलेला आहे. या सहवासामध्ये त्यांच्या या कार्याचं काही बाह्य जे दर्शन मी घेतलं ते थोडक्यात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आजच्या या कार्यक्रमामध्ये मी करतो आहे. स्वामीजींच्या पश्चात केंद्रात येत असलेल्या साधकांना सद्गुरू विरहातून बाहेर काढण्याचं काम स्वामी मकरंदनाथांनी सुरू केलं. प्रसंगी आपल्या मनामध्ये निर्माण झालेले स्वामी विरहाचे दुःखाचे असे कड बाजूला ठेवून विवेकानी बाजूला सारून त्यांनी सर्व साधक विश्वाला आधार दिला, साधनेची प्रेरणा अंतःकरणामध्ये जागृत केली, सर्वांचे मायमाऊली असे ते होऊन राहिले. स्वामींच्या निर्याणानंतर निर्माण झालेली परिस्थिती अतिशय शांतपणे पण तितक्याच समर्थपणे पेलून आपल्या कार्याची घडी त्यांनी व्यवस्थित बसवली, परमार्थ प्राप्तीची उमेद आपल्या अंतःकरणामध्ये जागृत केली. माझ्यासारखे साधक जे 1996 नंतर केंद्रात यायला लागले त्यांना या प्रसंगाचं महत्व जर आपण विचारलं तर ते शब्दात सांगणं कठीण जाईल. माझ्या बाबतीतच जर बोलायचं झालं तर 1995-96 दरम्यान आपण केंद्रात यायला लागावं असे विचार माझ्या मनामध्ये निर्माण झालेले होते, पण तो योग काही तेव्हा आला नाही आणि स्वामीजींनी देह ठेवला असं जेव्हा मला समजलं तेव्हा खूप दुःख झालं. असं वाटलं की आपल्या हातातून काहीतरी महत्वाची गोष्ट निसटून गेली. पण मला जेव्हा समजलं की स्वामी मकरंदनाथांविषयी मी जेव्हा ऐकलं आणि मला जेव्हा समजलं तेव्हा मी अध्यात्म मंगलधामच्या केंद्रामध्ये त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून गेलो. केंद्र झाल्यावर मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि काय झालं मला सांगता येणार नाही, पण असं स्पष्टपणे जाणवलं की माझ्या मनामध्ये विचारांचं जे काहूर निर्माण झालेलं होतं ते नाहीसं झालं. मनामध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आणि मन सहजच त्यांच्या चरणांशी लीन होऊन गेलं. त्यामुळे त्यांनी शिष्य म्हणून माझा केलेला अंगीकार, सोहम साधनेचा मला दाखवलेला मार्ग याचं शब्दामध्ये वर्णन करण्यासाठी मी असमर्थ आहे. स्वामी मकरंदनाथांनी सद्गुरू म्हणून कार्य करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हानं त्यांच्यासमोर उभी ठाकली, पण सांप्रदायिक शुद्धतेविषयी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. सांप्रदायिक शुद्धता राखण्याचं मोठं अवघड काम पण त्यांनी लीलया ते केलं. सर्व सांप्रदायिक निर्णय त्यांनी अंतप्रेरणेनी आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून घेतले आणि म्हणूनच आपला हा संप्रदाय आज देखील त्याच शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला प्रतीत होतो आहे, अनुभवायला येतो आहे. स्वामीजींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्वामीजींनी कायमच साधनाधिष्ठित असा परमार्थ सांगितला. परमार्थामध्ये सद्गुरुपदिष्ठ साधनेला पर्याय नाही असं ते ठासून सांगतात. इथे कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नाही. 12 अधिक 12 अधिक 12 वर्ष साधनं केल्याशिवाय आत्मज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही. त्यामुळे साधकांनी साधनेची कास कधीही सोडता कामा नये असं प्रतिपादन ते करत असतात. म्हणूनच आपल्याला हे दृश्य दिसतं की गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये येणाऱ्या साधक शिष्यांकडून साधनेची बैठक करून घेणारे त्यांच्यासारखे सद्गुरू हे विरळ आहेत. माझ्या अनुग्रहानंतरचा एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो. अनुग्रहाला एक वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि तेव्हा अनुग्रहाच्या वाढदिवसाला स्वामीजींची पूजा केली जाते असं मी ऐकलेलं होतं. त्यामुळे अनुग्रहाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी केंद्र झाल्यावर मी स्वामीजींना असं विचारलं की स्वामीजी मी उद्या अनुग्रहाच्या पूजेकरता येऊ का. तर एक क्षणभर थांबून माझ्याकडे पाहत ते असं म्हणाले, तू असं कर, तू उद्या सकाळी ध्यानासाठी ये. प्रसंग अतिशय छोटा पण मला खूप काही शिकवून गेला. अनुग्रहाचे वाढदिवस किंवा आपल्या जीवनामध्ये घडणारे महत्वाचे प्रसंग हे ध्यानाच्या दीर्घ बैठकींनी साजरे करायचे असतात हा एक भाव अंतःकरणामध्ये पक्का होऊन गेला. आनुषंगिक साधना हा स्वामीजींच्या कार्याचा अजून एक पैलू, जणू आपल्या साधक विश्वावर त्यांचा असलेला हा खूप मोठा उपकार म्हणावा लागेल. मुख्य साधनेच्या व्यतिरिक्त बोधाचं स्मरण ठेवण्याकरता ह्या आनुषंगिक साधना किती उपकारक आहेत हे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. भुगावच्या साधना शिबिरामध्ये संध्याकाळी आपण जेव्हा या आनुषंगिक साधना करतो तेव्हा आपल्या चित्तवृत्ती किती प्रसन्न होतात याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. अजून एक पैलू या कार्यामधला स्वामीजींनी आपल्याला दिला तो म्हणजे मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास. दर महिन्याला असणाऱ्या या मध्यवर्ती संकल्पांच्या अभ्यासामुळे एका नेमक्या पद्धतीने आपल्याला स्वरूपाचं अनुसंधान ठेवायला मदत होते. स्वामीजींनी युवा गट स्थापन केले. एकाच वयोगटाच्या साधकांनी एकत्र येऊन साधना करायला हवी हा त्याच्या मागचा उद्देश होता. या युवा साधकांना वेळोवेळी स्वामीजी मार्गदर्शन करत असतात, साधनेविषयीची प्रेरणा त्यांना देत असतात. या वयातच साधनेचे प्रयत्न दृढ प्रयत्न असे व्हायला हवेत असं त्यांचं प्रतिपादन आहे. नागपूर आनंदीच्या यात्रेच्या वेळेस घडलेला एक छोटासा प्रसंग आहे. स्वामीजींचं तिथे प्रवचन झाल्यानंतर एक वयोवृद्ध अशा आजी त्यांच्याकडे आल्या आणि त्या असं सांगत होत्या की स्वामीजी आता मला डोळ्यांना नीट दिसत नाही, कानांनी नीट ऐकू येत नाही, आत्ताचं तुमचं प्रवचन सुद्धा तितकंसं नीट ऐकू आलं नाही, काय करायचं. स्वामीजींना त्यांची खूप दया आली. त्यांनी त्यांचे त्या आजींचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि त्यांना धीर दिला. त्या तिथून निघून गेल्यानंतर आम्ही काही युवा साधक तिथे होतो तर स्वामीजी आमच्याकडे पाहत असं म्हणाले की तरुण वयातच साधना व्हायला हवी. जोपर्यंत आपली इंद्रिय ठीकठाक आहेत तोपर्यंत साधनेचे कसून प्रयत्न आपण करायला हवेत आणि त्या बोधामध्ये सुस्थिर व्हायला आपण शिकायला हवं. म्हणजे मग जेव्हा उतार वय आपलं येईल तेव्हा त्या बोधामध्ये सहज आपल्याला राहता येईल. अशा पद्धतीची ही साधनेची प्रेरणा देण्याचं काम स्वामीजी करत आहेत. अशा अनेक प्रासंगिक उपदेशांमधून, त्यांच्या होणाऱ्या प्रवचनांमधून, सत्संगांमधून शुद्ध परमार्थाचं हे बीज आपल्या अंतःकरणामध्ये रुजवण्याचं काम स्वामीजी करत आहेत. स्वामीजींची कार्याविषयीची दृष्टी देखील मोठी विलक्षण अशी आहे. गुरुसेवा म्हणून आपण हे कार्य करतो आहोत आणि या कार्याकरता आपल्या सर्व पूर्वसुरींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये कायम आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले. फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. या बाण्यांनी स्वामीजींनी या कार्याची थुरा अतिशय समर्थपणे आपल्या खांद्यांवर घेतलेली आहे आणि या स्वामी माधवनाथांनी लावलेल्या रोपट्याचं आज विशाल वृक्षामध्ये रुपांतर झालेलं आपण सर्वजण पाहतो आहोत. भूगाव साधक आश्रम तसंच गणेशपुरमची निर्मिती हे याचंच द्योतक आहे. मगाशी गिरीश जसं म्हणाला तसं निरंतर विकास या गोष्टीचा स्वामीजींना जणू ध्यास आहे. आणि जेव्हा निरंतर विकास असं ते म्हणतात तेव्हा फक्त कार्याचा विकास त्यांना अभिप्रेत नाही तर या कार्यामध्ये सहभागी होणाऱ्या साधकांच्या साधनेचा विकास, भक्तीचा विकास आणि बोधाचा विकास त्यांना याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे आणि सर्वांना या कार्यामध्ये सामावून घेण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे दिवसेंदिवस हे कार्य अधिकाधिक उत्तम अशा पद्धतीने होत आहे. बघा ना, आपले अतिशय नेमकं नियोजन असणारे आणि उत्कृष्ट असे उत्सव तसंच युवांपासून वृद्ध साधकांना साधनेसाठी आणि सहभागासाठी प्रवृत्त करणारं भुगाव साधकाचं नियोजन ही याचीच उदाहरणं आहेत. आपल्या उत्सवांमध्ये साधेपणा असावा, त्याच्यात कुठलीही प्रसिद्धी झगमगाट असता कामा नाहीये, पण त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचं नियोजन आणि त्याचा दर्जा हा कायम उत्तम असावा, त्यातून साधकांना साधनेची प्रेरणा मिळावी हाच त्यामागचा त्यांचा दृष्टिकोन आहे. आज या दृष्टिकोनामुळे आजच्या या वाढत्या पसाऱ्यामध्ये देखील कार्याची घडी अतिशय व्यवस्थित अशी राहिलेली आहे. विविध समित्यांची पुनर्रचना, कार्यकर्त्यांची शिबिरं घेऊन वेळोवेळी कार्याचा घेतलेला आढावा, कालानुरूप केलेले बदल तसंच तंत्रज्ञानाचा उपयोग. आपण आज पाहतो की झूम ॲपवर आपलं जे व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग कार्यक्रमांचं होतं तसंच युट्यूबवर जी आपली प्रवचनं अपलोड होतात त्याचा किती आपल्या साधकांना उपयोग होतो, तंत्रज्ञानाचा हा उपयोग स्वामीजींनी कार्यामध्ये करून घेतलेला आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या कार्याला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे असं वाटतं. स्वामीजींनी अजून एक अशी गोष्ट जी केली ती म्हणजे आपल्या स्वतःचं जीवन आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवलं. आपल्या प्रकृतीची प्रसंगी आपल्या देहाची पर्वा न करता तसंच आपल्या कौटुंबिक अडचणींवर मात करून या कार्यामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये झोकून देऊन काम करताना मी त्यांना पाहिलेलं आहे आणि आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे. हे सगळं कशा करता तर आपल्याला हे समजावं म्हणून की जीवन कशा पद्धतीने जगायचं असतं, ध्येयनिष्ठ जीवन कसं असतं याची प्रेरणा आपल्याला मिळावी म्हणून हे आपलं जीवन त्यांनी आदर्श म्हणून आपल्यासाठी ठेवलेलं आहे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात की बाळाची यासाठी पंते हाती धरिएली पाटी, तैसे संत जगी लीला करुनी दावीती अंगी. केवळ त्या बालकाला समजावं म्हणून गुरुजी जसं हातात पाटी घेऊन ग म भ न अशी अक्षरं गिरवतात तसं संतांचं कार्य असतं आणि स्वामीजी देखील तशीच प्रेरणा देण्याचं काम आपल्याला करता आहेत. त्यांची सहजता, त्यांचं साधेपणा याचा विलक्षण प्रभाव आपल्या अंतःकरणावर पडल्याखेरीज राहत नाही. जीवनामध्ये परमार्थ प्राप्तीचं ध्येय हेच प्रमाण असलं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये कुठली आकर्षणं असू नयेत ही भावना अंतःकरणामध्ये आपल्या दृढ होते. त्यांचा आणि पूजनीय मातोश्री मधुराताईंचा परमार्थ प्रधान प्रपंच जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचा विलक्षण प्रभाव आपल्यावर देखील पडतो आणि तसं आचरण करण्याची प्रेरणा आपल्याला त्यातून मिळते. पूजनीय मातोश्री मधुराताईंची साथ या कार्यामध्ये स्वामीजींना मिळते आहे. अनेक तरुण सुशिक्षित युवा साधक या कार्याकडे आकृष्ट झालेले आहेत आणि होत आहेत. स्वामीजींनी सांगितलेला शुद्ध आणि प्रॅक्टिकल असा परमार्थ आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला जाऊन भिडतो आहे आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून आत्मज्ञान प्राप्ती हेच ध्येय ठेवून वाटचाल करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते आहे. परमार्थाने युक्त असं उन्नत जीवन आपण जगावं असा निश्चय आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आहे आणि आपल्याला हे नक्की जगू शकेल असा आत्मविश्वास त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये जागृत केलेला आहे. म्हणूनच आपल्या दृष्टीने या उत्तराधिकार प्रदान दिनाचं महत्व आहे आणि हे सगळं ज्यांच्या आशीर्वादामुळे, ज्यांच्या कृपेमुळे शक्य झालं ते म्हणजे आपले स्वामी सद्गुरू स्वामी मकरंदनाथ. म्हणून या दिनाचं महत्व आपल्यासाठी आहे आणि ही कृतज्ञता यासाठीच आहे. शेवटी या दैवी जीवनाचं वर्णन करताना समर्थांच्या ओवीचा आधार घ्यावासा वाटतो. समर्थ म्हणतात, अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तिथे बहु भक्त जन विश्रांती पावती. आपण सारे अबाल वृद्ध असे साधक या वटवृक्षाखाली विसावलो आहोत, नव्हे आनंदाने पहुडलो आहोत। स्वामीजींचा हा सहवास, दैवी सहवास असाच अखंड दीर्घकाळ आपल्या सर्वांना लाभावा अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो।
स्वामी मकरंदनाथांच्या नेतृत्वाखाली वर्धिष्णू होत असलेल्या केंद्र कार्याचं वर्तमान अतिशय समर्पक आणि नेमक्या शब्दात विनयने सांगितलं। स्वामी मकरंदनाथांच्या कार्यात पुढच्या पुढच्या पिढ्या सुद्धा आता कार्यरत होऊ लागल्या आहेत। स्वामी माधवनाथांच्या डोळ्यापुढची पारमार्थिक कुटुंब अशी होती की सगळं कुटुंबच्या कुटुंब केंद्रात येत आहे, ध्यानाला बसत आहे, परमार्थ करत आहे। तेच चित्र आता या काळात दिसायला लागलं आहे। पिढ्यानपिढ्या एकापाठोपाठ या कार्याशी एकरूप व्हायला लागले आहेत। कितीतरी असे युवक आहेत ज्यांचे पालक केंद्रात येत होते म्हणून पाठोपाठ मुलं केंद्रात यायला लागली। तरुण सुशिक्षित असे हे युवा मकरंदनाथांच्याकडे आकृष्ट झाले। अशापैकीच एक आपल्या वडिलांचं बोट धरून इथं आलेला सद्भक्त डॉ सुशांत पाटोळे आपलं भावपुष्प आता अर्पण करेल। तो ल्युपिन फार्मा या कंपनीमध्ये कार्यरत आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज उत्तराधिकार प्रदान दिन, संपूर्ण साधक विश्वाच्या दृष्टीने परम भाग्याचा दिवस। या उत्सवात माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मला लाभली ही मी स्वामी कृपा समजतो। अवघी पूर्व पुण्य झाली सानुकूळ, अवघेची मंगल संत भेटी। खरंच काही पूर्व पुण्य पदरी होते म्हणून अगदी बालपणापासूनच मला केंद्रात येता आले। 1996 साली चौथीत असताना मी बाबांबरोबर परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांचे गुरुपूजन केले। त्यावेळी त्यांनी दिलेला आशीर्वाद, त्यांचे झालेले दर्शन अजूनही ठळकपणे स्मरणात आहे। परमपूजनीय मातोश्री सरलाताई यांनी याला केंद्रात घेऊन येत जा असे त्यावेळी बाबांना सांगितले। त्यानंतर काही वर्षे मी आदरणीय श्री पंकज काकांच्या आनंदनगर येथील केंद्रात नियमित जात होतो, त्यामुळे मनावर पारमार्थिक संस्कार होत होते। नंतर मात्र केंद्रातील उपस्थिती मोठ्या उत्सवापुरती मर्यादित होती। 8वी ते 12वी जसा शिक्षणाच्या करिअरच्या दृष्टीने महत्वाचा काळ, तसा तो स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्मितीचा देखील असतो। या काळात माझ्याकडून फक्त शिक्षणालाच महत्व दिले गेले। एक प्रकारे ऐहिक जीवनात यश संपादन करण्याकडेच माझा कल होता। क्वचित प्रसंगी जेव्हा केंद्रात स्वामीजींकडून श्रवण घडे तेव्हा त्यानंतर काही काळ सात्विक भाव पारमार्थिक इच्छा टिकून राहत, पण एकंदर बुद्धीच्या जोरावरच आपल्याला सर्व काही समजले पाहिजे असा अहंकार वाढीस लागत होता। याच दरम्यान हॉस्पिटलमध्ये जवळून बघितलेले मृत्यू, अचानक शिक्षणातील अपयश, मानवी शरीराबद्दल सर्व शिक्षण घेऊनही न समजलेल्या काही गोष्टी, यामुळे खिन्नता आली, मन अंतर्मुख व्हायला सुरुवात झाली। मन बुद्धीस न समजणारे, दृष्टीस न दिसणारे असे कोणते तत्व मृत्यूसमयी शरीरात सोडून जाते असे प्रश्न पडायला लागले। त्यातूनच सद्गुरु भेटीची आवश्यकता व तळमळ मनात सुरू झाली। गुरुचरित्र, श्री गजानन विजय, नवनाथ भक्तिसार या ग्रंथांचे पारायण केले गेले। तसेच काही तीर्थक्षेत्री भेटी दिल्यावर जेव्हा केव्हा शांत डोळे मिटून बसायचो अथवा स्वप्नात वारंवार स्वामी मकरंदनाथ यांचे दर्शन घडे। स्वामीजीच आपले सद्गुरू आहेत अशी खुणगाट हळूहळू मनात पक्की होत होती। परत केंद्रात नियमितपणे येण्यास सुरुवात झाली। असंच एकदा अध्यात्म मंगलधाम येथे रविवारी सकाळी प्रवचनानंतर स्वामीजींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमाने हात हातात घेतला व काळजाचा ठाव घेणाऱ्या आश्वासक करुणामय दृष्टीने डोळ्यात बघितलं आणि येत जा असे म्हणाले। पुढे कालांतराने मी स्वामीजींना अनुग्रहाबद्दल विचारले तेव्हा स्वामीजी म्हणाले, मी तुला अनुग्रह देईल, तू जयुताईंकडे नाव दे। त्यावेळी मला अतिशय आनंद झाला। 18 जानेवारी 2014 रोजी स्वामीजींनी मला अनुग्रहित केलं। अनुग्रह देताना त्यांनी सुरुवातीला अनुग्रहाचे महत्व, नाथ संप्रदायाची संपूर्ण गुरुपरंपरा थोडक्यात सांगितली, ध्यान कसे करायचे, सोहमचे श्वास कसे घ्यायचे हे शिकवले। नंतर ध्यानाला बसायला सांगून भ्रूमुद्यावर स्पर्श करून अनुग्रह दिला। अतिशय कृपाळूपणे त्यांनी मला व इतर अनुग्रहितांना आशीर्वाद दिला। आणि उपासकांशी सूचना उपासना उपासना असे सांगत साधनेचे महत्व देखील त्यावेळी अधोरेखित केले. अनुग्रहानंतर मी सुरुवातीला रोज सकाळी ध्यान केंद्रात येत असे. त्यावेळी ध्यानानंतर स्वामीजी वारानुसार काही सद्ग्रंथांचे वाचन करत, त्यानंतर थोडा वेळ त्यावर प्रबोधन करत. परंतु तुम्ही कोणत्या वयात केंद्रात येता? इथे येण्यापूर्वी या जन्मी व पूर्वजन्मी तुमच्यावर कोणते संस्कार झाले आहेत यावर पुढील प्रवास अवलंबून असतो असे स्वामीजी म्हणतात त्याचा प्रत्यय मला येऊ लागला. त्याकाळी सुरुवातीला माझ्या मनात एकामागोमागे असे अनेक विकल्प येत असत, परंतु स्वामीजींच्या निरूपणातून, त्यांनी उद्गारलेल्या संतवचनातून विकल्प दूर जात. सोडी रे मना सर्व या कल्पना, चिंतिलिया चरणा विठोबाच्या, अवगुणे दारिद्र्य प्राप्ती, सद्गुणे ऐश्वर्य भोगती, एकविधा भक्तीतूनच परमार्थ साधतो. भक्ती अव्यभिचारी असावी, भाव असेल तरच एकाग्रता साधली जाईल. मन फार ठिकाणी गुंतवून ठेवू नये, अनेक चित्त विभ्रांत असू नये. आत्मप्राप्ती हेच मूळ ध्येय असावे, बाकी सर्व ध्येय गौण आहेत ही वचने मनावर कोरली गेली. परमार्थ हा अत्यंत शुद्ध रोकडा पारदर्शक असून त्यात मंत्रतंत्र चमत्कार गूढ असे काही नाही हे समजू लागले. केंद्रातील स्वामीजींचे प्रवचन, सत्संग, इतर साधकांचे निरूपण, गुरुस्तवन यामुळे घडलेल्या श्रवणाने माझ्या प्रकृतीत हळूहळू बदल घडण्याचा प्रयत्न होतोय. समवयीन गुरुबंधूंकडे पाहून, त्यांच्याशी संवाद साधून खूप शिकायला मिळत आहे. निस्वार्थीपणे केंद्रात सेवा केल्यास अहंकार कमी होतो याचा प्रत्यय येतोय. केंद्राशिवाय जीवन आता अपूर्ण वाटतं. खरोखरच केंद्र ही संकल्पना हा समस्त साधक विश्वावर दोन्ही स्वामीजींनी केलेला खूप मोठा उपकार आहे. 2016 साली नोकरीनिमित्ताने मला पुण्याबाहेर जावे लागले. मुंबईपासून साधारण 100 ते 150 किलोमीटर दूर अरबी समुद्रात ऑइल प्लॅटफॉर्म्स म्हणजे तेलविहिरींवर 15 दिवस सलग राहावे लागले. एक प्रकारचा रिस्की जॉब असल्याने मनात भीती होती. त्याबद्दल स्वामीजींना जेव्हा विचारलं तेव्हा मी आहे तुझ्याबरोबर असे स्वामीजी म्हणाले. केवळ या एका आधारावरच मी समुद्रात निशंकपणे राहिलो. अगदी काही महिन्यापूर्वी मी तिथे असताना वायू नावाचे चक्रीवादळ खूप जवळून गेलं. निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे 2 दिवस सलग कंपनं जाणवत होती. परंतु स्वामीजींचाच आधार असल्याने 2 दिवस जास्तीत जास्त साधना करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे केंद्राची स्वामीजींची खूप आठवण येत असे. केंद्रातील दैवी वातावरणाचे महत्व जाणवत असे. म्हणून मी एकदा स्वामीजींना ही नोकरी सोडू का असे विचारले. तेव्हा थोडा धीर धर असे सांगत स्वामीजींनी संसारात अर्थार्जनाची गरज असते याची जाणीव मला करून दिली. त्यावेळी त्यांनी केलेला प्रॅक्टिकल उपदेश खूप मोलाचा वाटला. एकदा मंगळवारी सकाळच्या कार्यक्रमात मी स्वामीजींना ध्यानात येणारी एक अडचण विचारली. ध्यान करताना कधी कधी श्वास इतका रोधला जातो की मृत्यू येतो की काय अशा भीतीने बळजबरीने ध्यान विसर्जित करावे लागते, काही चुकतंय का असं विचारताच स्वामीजींनी आधी मला शांत केले. ते म्हणाले, तू डॉक्टर आहेस, तुझे सगळे व्हायटल ऑर्गन्स नीट फंक्शन करत आहेत, मग मृत्यू येईल कसा? भीती वाटते कारण देहावर असलेले प्रेम, केवळ कुंभक, प्राण आणि मन चिदाकाशात लीन होणे यामुळे काही काहींच्या बाबतीत असे घडते, तसेच बसून राहणे हे महत्वाचे आहे असे सांगत त्यांनी यावर इनडेप्थ मार्गदर्शन केले. स्वामीजींच्या कृपेने जेव्हा ध्यानात शांतीचा अनुभव येतो तेव्हा त्यांच्या व्यापक निराकार निर्गुण स्वरूपाची जाणीव होते. गुरुपौर्णिमेच्या उत्सवात मातोश्रींबरोबर त्यांचे सगुण दर्शन वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा याची आठवण करून देते. जेव्हा ते प्रवचनानंतर नमस्कार स्वीकारित जातात तेव्हा ते सन्मुख असताना त्यांना नमस्कार केला जातो तर पाठीमोरे असताना देवासी पाठी पोट आथी की नाही येणे उपयोगू आम्हा काही तरी तुझं पाठीमोरेही नमो स्वामी सन्मुख विन्मुख असे भगवंतांना घडत नाही या ज्ञानेश्वरीतील ओवीचा आधार घेत भाव ठेवला जातो. आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या आठवणीत स्वामीजी जेव्हा रममान होतात तेव्हा ते गुरुभक्तीची साकार प्रतिमा भासतात. स्वामीजी आज आम्हा तरुण पिढीसमोर अनेक आकर्षणं आहेत. बाहेरील स्पर्धा विषयविलासी वातावरण आहे, यापासून दूर राहण्याची शक्ती स्वामीजीच आम्हास पुरवत आहेत. युवा शिबिरांच्या निमित्ताने स्वामीजी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी विशेष वेळ काढतात. या वयोगटात येणाऱ्या प्रापंचिक अडचणी दूर करत परमार्थ कसा साधायचा हे शिकवतात, साधना करून घेतात. खरोखरच स्वामीजी आपल्या सर्वांवर मावली समान प्रेम करतात. परंतु या प्रेमाचे आगळे महत्व सांगताना एकनाथ महाराज म्हणतात, गुरु माते समान पाहो तव गर्भजन्मे तिचा स्नेहो, गर्भवास निवारी गुरु रावो अधिक स्नेह पुत्रा परीस. स्वामीजींनी दोष अवगुणांसकट माझा स्वीकार केला, शब्दातही वर्णन करता येणार नाही असे अनुग्रहरूपी दान दिले. ते सर्व भरभरून देत आहेत, तरीही साधनेतील सातत्य, जाणीवपूर्वक अवगुण दूर साधणे, प्रामाणिक शरणागती याबाबत पूर्ण शक्तीनिशी अजूनही प्रयत्न होत नाहीयेत. विकल्प, अनाहूत, भीती, भविष्याबद्दल चिंता याचा अधूनमधून त्रास होतोय. आता मात्र हे जीवन आम्हा साधकांचे विठ्ठल रुक्मिणी असलेल्या परमपूजनीय स्वामीजी आणि परमपूजनीय मातोश्री मधुराताई यांचे चरणी समर्पण होण्यासाठी त्यांनाच प्रार्थना करतो. नामा म्हणे केशवा, अहोजी तुम्ही दातारा, जन्मोजन्मी द्यावी तुमची चरण रजसे.
अतिशय भावपूर्ण झालेल्या या सुशांतच्या मनोगतानंतर स्वामी मकरंदनाथांनी रचलेला एक अभंग आपण ऐकणार आहोत. सद्भक्त नेहा पाध्ये हा अभंग आता सादर करेल.
व्यर्थ जीवनी कधी ना भ्रमलो विषयी तैसा नाही भटकलो भव मृग तृष्णीत कधी ना फसलो आत्महिती मन सावध झाले श्री गुरुचरणी विसावले रमले रे मन माझे विरमले श्री गुरुचरणी विसावले ध्येयनिष्ठ जीवन हे घडले देश देव प्रेमाने फुलले सद्गुरु संगे गुह्य उमगले स्वरूप सुखाला जवळी केले श्री गुरुचरणी विसावले रमले रे मन माझे विरमले श्री गुरुचरणी विसावले शुभ समवर्तन घडे सर्वदा भाषण मधुमित अंगी नम्रता परहित चिंतन मनी सर्वथा मकरंदा निज सुखी रमविले मकरंदा निज सुखी रमविले श्री गुरुचरणी विसावले रमले रे मन माझे विरमले श्री गुरुचरणी विसावले श्री गुरुचरणी विसावले
हा गोड अभंग आणि आधीची मनोगता ऐकल्यानंतर असं जाणवतं की किती भाग्यवान आहोत आपण या उज्ज्वल नाथ संप्रदायाचे आपण सर्व पायिक झालो आहोत अखंडित चालत आलेल्या गुरु परंपरेचा आणि सद्गुरूंकडून होत असलेल्या कृपा वर्षावाचा आपण प्रत्यही अनुभव घेत आहोत स्वामीजी या मंगलप्रसंगी सगळ्यांच्या वतीनं आपल्या चरणी एक प्रार्थना आहे स्वामीजी विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघनातला अंतरंग भाव आपण आम्हाला विशद करून सांगितलात आता आमच्या आयुष्यातलं जे जे हिणकस आहे ते सगळं दग्ध व्हावं आणि सुवर्ण तेवढं दळपावं असं वाटतं स्वामीजी आपण ज्या आनंदस्थितीला प्राप्त झाला आहात त्या आनंदात जगण्यासाठी आम्हाला स्वतःच्या पलीकडे गेलं पाहिजे आम्हीच आमचं सीमोल्लंघन केलं पाहिजे करीत राहिलं पाहिजे त्यासाठी स्वामीजी आमच्या पावलांना बळ मिळू दे तुमच्या पावलांचा मागोवा घेण्याचं भाग्य आम्हा सर्वांना लाभू दे अशी प्रार्थना आज मी करते आणि या मंगलप्रसंगी आम्हाला आशीर्वाद देऊन उपकृत करावं अशी विनंती मी आपणास करते
हरी हरी ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः अश्विन शुद्ध चतुर्थी हा उत्तराधिकार प्रदान दिन म्हणून मंडळ दरवर्षी साजरा करतं. मला आठवतं की स्वामीजींकडे मी सुरुवातीला जेव्हा गेलो तेव्हा 1977 साली मी श्रावण शुद्ध प्रतिपदेचा कार्यक्रम स्वामीजींच्या घरी पाहिला. भागेश्वर निवासमध्ये 10x10 खोलीत आणि त्या खोलीच्या समोर असलेल्या परत 10x10 अजून एका खोलीत श्रोते बसलेले होते आणि हा कार्यक्रम मोठा पवित्र अशा वातावरणात तिथं पार पडला. काही मंडळी गॅलरीत बसलेली होती त्या चाळीच्या, साधारण 25-26 मंडळी चाळीत चाळीच्या गॅलरीमध्ये बसलेले होते आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वामीजींनी स्वरूपानंदांनी त्यांना उत्तराधिकार दिले त्या प्रसंगाचं वर्णन स्वामीजींनी केलं. आणि 77 सालानंतर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सादर होत गेला, साजरा होत गेला आणि स्वामीजींनी या प्रसंगाचं वर्णन कितीतरी वेळेला केलं, जवळपास प्रत्येक वेळेला केलं, तरी देखील ते प्रत्येक वेळी नवीन आपण ऐकतो आहोत अशा प्रकारे उत्सुकतेने ऐकलं जात असे. स्वामीजींनी हे उत्तराधिकार दिले ती 29 सप्टेंबर तारीख होती 1992. मंगळवार होता, त्याच्या आदल्या दिवशी माझं जे प्रवचन आता इथं बुधवारी होतं ज्ञानेश्वरीवर, तीच प्रवचनं चालू होती माझ्या घरी शुक्रवार पेठेमध्ये असणाऱ्या. आणि तिथं सद्भक्त मिलिंददादा मला निरोप द्यायला आले स्वामीजींचा की उद्या संध्याकाळी 7:30 स्वामीजींनी त्यांच्या घरी बोलवलेलं आहे. मी त्याला कारण विचारलं तेव्हा त्यांनी कारण माहीत नसल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये सद्भक्त विजय कुलकर्णी मला हाच निरोप घेऊन आले आणि त्यांनी असं सांगितलं की आज संध्याकाळी आपल्या सगळ्यांना स्वामीजींकडे जमायचं आहे. मी सकाळी स्वामीजींकडे गेलो, ते म्हणाले की तू बँकेत जाऊन मकरंदला निरोप दे. अडीच वाजताच्या सुट्टीमध्ये, बँकेच्या 2:30 ते 3 ची सुट्टी असायची, तेव्हा मी घरी जायचो, घरून थोडं खाऊन परत बँकेत येत असे. परत येत असताना बाजीराव रोडवर ते दिनशाचं आईस्क्रीमचं दुकान आहे, तिथं सद्भक्त वीणा आणि तिच्या बरोबर बहुधा पंकजदादा असावेत असे दोघं तिथं होते. आणि मला पाहून वीणा म्हणाली की चल आपण आईस्क्रीम खाऊया. आणि आत दुकानात जाऊन आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि वीणा मला हसून विचारत होती की संध्याकाळी येणार आहेस ना, तुला निरोप मिळालाय ना. मला या संध्याकाळच्या कार्यक्रमाबद्दल थोडस एक प्रकारे काय असेल अशा प्रकारे आकर्षणच निर्माण झालं, तसंच कुतूहल निर्माण झालं. तसं पाहायचं झालं तर मला एखाद्या कार्यक्रमाचा निरोप मिळतो आहे आधी ठरलेल्या, ही ती पहिलीच वेळ होती, नाहीतर असं आतापर्यंत कधी झालेलं नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळी 11 मारुतीच्या जवळ तेव्हा चौधरी काका राहायचे, चौधरी आजी एक बाल संस्कार केंद्र चालवायच्या, तिथं नंदाताईंनी त्या बाल केंद्राचा वर्धापन दिन उत्सव होता, तिथं नंदाताईंनी मला बोलण्यासाठी म्हणून बोलवलेलं होतं. बँकेतून सुटल्यानंतर तो कार्यक्रम 6:30 ते 8 असा होणार होता आणि मी तिथं जाणार होतो. हा आदल्या दिवशी मिळालेल्या निरोपामुळं मी कार्यक्रमाच्या तिथं गेलो आणि नंदाताईंना म्हटलं मला 7:15 बाहेर पडायला लागेल, मला स्वामीजींनी एका बैठकीकरता बोलवलंय. त्यामुळं जे शेवटी माझं भाषण होतं, सगळ्या मुलांचं अभंग गायन, मनोगत असा एक छोटा कार्यक्रम त्यांनी आखलेला होता, तर त्याच्याऐवजी मध्येच माझं भाषण, आशीर्वादपूर्वक भाषण असं करायला लागलं. आणि साधारणपणे 7:10 दरम्यान मी तिथून बाहेर पडलो, घरी आलो, घराच्या 2 मिनिटं अंतरावरच ते होतं आणि लगेच आवरून निघायचं. 7:30 स्वामीजींकडे सायकल, तेवढ्यात पाऊस सुरू झाला, मुसळधार, रेनकोट घालून सायकलवरून कसा तरी कसरत करत 7:30 ला 5 कमी असताना स्वामीजींच्या घरी माया अपार्टमेंट मध्ये आलो. तिथं मिलिंद, विजय, पंकज, मकरंद कोपरकर, गोळे काका, प्रमोद कुलकर्णी, तसंच प्रमोदिनी, राधा, राधिका, निरंजना, वीणा, जयू, तारा, नीलाताई, सुषमाताई अशी काही मंडळी जमलेली होती. आणि मी गेल्यावर 5 कमी असताना गेलो, मकरंद कोपरकर रेनकोट घेऊन आणि छत्री घेऊन बाहेर पडला बापूसाहेब वाकड्यांना आणण्यासाठी म्हणून. स्वामीजींचे चिरंजीव ते पावसामुळे अडकलेले होते बँकेत आणि त्यांना आणण्यासाठी म्हणून मकरंद गेला आणि 8:00 दरम्यान बापूसाहेबांना घेऊन तो आला. आणि साधारणपणाने 8:05 किंवा 8:10 असं स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली. स्वामीजी म्हणाले की 1973 साली पावसला स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाची सूत्र माझ्या स्वाधीन करून मला सद्गुरु पदाधिष्ठित केलं. या गोष्टीला आता 18-19 वर्ष झाली. त्यांनी माझ्याकडे सोपवलेलं काम आतापर्यंत मी यथाशक्ती यथामती करतो आहे. आज त्या जबाबदारीतून मी मुक्त होतो आहे. ते ही जबाबदारी माझ्या पुढे चालवण्याची व्यवस्था करून असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले की आज त्या इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. जसं स्वरूपानंदांनी पावसला मला लेखी स्वरूपामध्ये हे अनुग्रहाचे अधिकार दिले आणि संप्रदाय चालवण्याची आज्ञा केली, तेव्हा मंडळाचे एक विश्वस्त बाम परांजपे गुरुजी आणि भाऊ देसाई यांना बोलवलेलं होतं आणि त्यांच्या समक्ष त्यांनी मला हे दिलं. तसं आज मी आपल्या मंडळाचे विश्वस्त आणि अन्य काही थोडी मंडळी अशी बोलवलेली आहेत. ते असं म्हणाले की खरं म्हणजे हा कार्यक्रम मला अध्यात्म मंगलधाममध्ये सर्वांसमक्ष करायचा होता. पण काही मुलींनी अशी शंका व्यक्त केली की याचा अर्थ स्वामीजी निर्वाणिरव करत आहेत आणि स्वामीजी आता देह ठेवतील की काय, अशी शंका लोकांना येईल. स्वामीजी आजारी होते पॅरालिसिसने तेव्हा, त्यामुळे मग मीही विचार केला की हा प्रसंग असा लाऊडस्पीकरवरून सांगण्यासारखा नाही आणि लोकांमध्ये अशा प्रकारची कुठली या आनंदाच्या प्रसंगाच्या वेळेला भीतीची भावना निर्माण नको व्हायला, म्हणून मी या घरामध्ये खोलीत हे करतो आहे असं म्हणाले. तसं हे मी जसं लेखी देतो आहे तसं प्रमोदला व्हिडिओ कॅमेरा आणायला सांगितलाय आणि याचं चित्रीकरण करायला मी प्रमोदला सांगितलं. ते म्हणाले की माझं आजारपण सध्या चालू आहे आणि गेले कित्येक महिने मी जरी काम करत होतो त्याआधी प्रवचनं चालू होती, ध्यान केंद्रामध्ये जात होतो, पण माझ्या अंतःकरणात हा एक विषय सतत होता की आपण अजून पुढची काही व्यवस्था केलेली नाही. माझं आजारपण दरम्यान जेव्हा आलं तेव्हा मला प्रकर्षाने वाटायला लागलं की आपण काही पुढची व्यवस्था करायला हवी. हा नाथ संप्रदाय असा एकच संप्रदाय सध्या अस्तित्वात आहे असं ते म्हणाले की याची अखंड परंपरा महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मी योग्य व्यक्तींच्या शोधात होतो आणि ते म्हणाले यावर्षी मला आपल्या इथले डॉक्टर नगरकर आणि मकरंद वझे या कामासाठी योग्य वाटले आणि त्यावरून मी पूर्ण अंतस्फूर्तीनी आणि ज्ञानोबा आणि स्वामीजींच्या म्हणजे स्वरूपानंदांच्या प्रेरणेनी माझ्यानंतर माझे उत्तराधिकारी म्हणून या दोघांना नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे ऐकताना आम्ही सगळेच स्तब्ध होऊन गेलो. आधी ते प्रस्तावना करत होते तेव्हा एक महत्वाच्या घटनेचे आपण साक्षी बनतो आहोत अशी भावना निर्माण झालेली होती, पण ते आपल्याबद्दलच चाललेलं आहे असं जेव्हा समजलं तेव्हा जी मानसिक स्थिती झाली त्याचं वर्णन करता येणं फारच कठीण आहे असं मला वाटतं. स्वामीजींकडे आल्यापासून जवळपास 15-16 वर्ष झालेली होती. ते एका चलचित्रपटाप्रमाणे माझ्या नजरेसमोरून अनेक प्रसंग दृश्य अशी तरळल्यासारखी झाली. तेवढ्यात स्वामीजींनी डॉक्टर नगरकरांना आणि मला दोघांना 2 स्वतंत्र लिफाफे दिले. त्याची स्थळप्रत स्वामीजींकडे एक प्रत होती आणि स्वामीजींनी आम्हाला ते उघडायला सांगितले आणि त्यातला जो मजकूर होता तो त्यांनी वाचून दाखवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे असं स्वरूपानंदांचं वचन सुरुवातीला उद्धृत केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून स्वामी माधवनाथांपर्यंत आलेली गुरुपरंपरा त्याच्यात लिहिलेली आहे आणि ही अध्यात्मविद्या गुरुशिष्य परंपरेने पुढे चालावी म्हणून नाथ संप्रदायाचे उत्तराधिकारी म्हणून मी या दोघांची नियुक्ती केली आहे. माझ्यानंतर हे ही गुरुपरंपरा चालवतील. संप्रदाय सांगताना स्वामी माधवनाथ या त्यांच्या नावापुढे त्यांनी श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री माधवा नंदायन महा असं डॉक्टर नगरकरांचं नामाभिधान लिहिलं. तसंच श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री मकरंद नाथायन महा असं माझं नामाभिधान त्यांनी लिहिलेलं होतं. आणि असं पुढे लिहिलेलं होतं की अशी गुरुपरंपरा सांगून यांनी अनुग्रह द्यावा, अनुग्रह देण्याचा अधिकार मी या दोघांना दिलेला आहे. अनुग्रह दिल्यानंतर अनुग्रह झालेल्या साधकांना मार्गदर्शन करण्याचं काम काही साधकांवर त्यांनी सोपवलेलं होतं. ती नावं सर्वश्री मकरंद कोपरकर, विजय कुलकर्णी, पंकज करवंदे, मिलिंद लिमये, सुनील तावरे. तसं भगिनी वर्गापैकी सुषमाताई वाटवे, नंदाताई सावंत, सुनीतीताई दुबळे, सरलताई बाबर, पुष्पाताई जवळेकर, सुमतीताई संत, श्यामाताई पेंडसे अशी नावं लिहिलेली होती. आणि नंतर माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी परत तो कागद मागून घेतला आणि सद्भक्त योगिनी ताडे असंही नाव त्याच्यामध्ये नंतर टाकून दिलं. आपला संप्रदाय जास्तीत जास्त शुद्ध स्वरूपात राहावा म्हणून ही व्यवस्था करण्यात येत आहे असं ते म्हणाले. त्याच्यानंतर काही प्रश्नोत्तरं झाली. त्या हा जो कागद होता याच्यावर श्री ज्ञानेश्वर माऊलींपासून संप्रदायातील सर्व संतांचे आशीर्वाद या कार्याला आहेतच असं म्हणून आपला आत्मतृप्त असं लिहून स्वामीजींनी त्यांचा अंगठा तिथं उठवलेला होता. पॅरालिसिस झाल्यामुळे ते सही करू शकत नव्हते. आणि खाली 29 सप्टेंबर 1992 अशी तारीख टाकलेली होती त्यांचं नाव लिहून. आणि त्याच्या एका बाजूला गोळेकाका आणि मिलिंद लिमये यांचं साक्षीदार असं म्हणून नावं लिहून त्यांच्या सह्या घेतलेल्या होत्या असा हा तयार केलेला कागद होता. स्वामीजी एकूण हा कार्यक्रम झाल्यानंतर मला अत्यंत मोकळं वाटतं आहे. मी ही जबाबदारी माझ्या डोक्यावर घेऊन आतापर्यंत फिरत होतो. आता मी जबाबदारीचं दडपण नसलेली शांत झोप इथून पुढे घेऊ शकेन असं म्हणाले. आपली गुरुपरंपरा पुढे चालू ठेवून मी आज स्वामीजींच्या म्हणजे स्वरूपानंदांच्या ऋणातून मुक्त झालेलो आहे असं ते म्हणाले. माझ्या पश्चात या मंडळींनी आपलं काम सुरू करावं. त्यांचे शब्द अतिशय मोजके होते आणि नेमके होते. जे गिरीशनी सांगितलं की स्वामीजी हा प्रसंग झाल्यावर मला नमस्कार करण्यासाठी गिरीश आला तेव्हा मी गिरीशला सांगितलं की हे ही व्यवस्था आता लागूच नाहीये, हे नंतर कधीतरी ही जबाबदारी आहे असं असल्यामुळे आत्ता नमस्काराचा प्रश्न येत नाही. याचं कारण स्वामीजींनी अत्यंत नेमक्या शब्दामध्ये तेव्हा तसं सांगितलेलंच होतं. ते असं म्हणाले की हा संप्रदाय चालवणाऱ्या प्रत्येक सद्गुरूंनी हा अत्यंत शुद्ध स्वरूपात राहावा अशी दक्षता घेतलेली आहे आणि मी देखील संप्रदाय शुद्ध राहावा असं कटाक्ष ठेवून आतापर्यंत काम केलं आणि हे दोघंही तसं करतील असा मला विश्वास वाटतो असं ते म्हणाले. ते म्हणाले की माझ्याकडे आल्यामुळे बाळासाहेब संत झाले असं नाही, तर बाळासाहेब आधीच संत होते असं स्वामीजी माझ्याबद्दल म्हणालेले होते, तशीच ही दोघंही इथून पुढे संत म्हणून ओळखली जातील, पण ती आधीपासून तशीच होती. यांनी अनुग्रह द्यावेत, माझ्या सर्व अनुग्रहितांची जबाबदारी यांच्यावर आहे, माझ्या पश्चात यांच्याकडे आहे, त्यांनी त्यांच्याकडेही लक्ष द्यावं आणि त्यांचेही गुरु म्हणूनच यांनी काम करावं. हा संप्रदाय वाढवावा, शुद्ध ठेवावा, माझे पूर्ण आशीर्वाद यांच्या पाठीशी आहेत. या दोघांनी अनुग्रह द्यायचे आहेत, प्रवचनं करायची आहेत, लोकांच्या शंकांना उत्तरं द्यायची आहेत, प्रचार प्रसार करायचा आहे असं सांगून ते म्हणाले की डॉक्टर नगरकरांच्या आणि मकरांच्या कामामध्ये थोडा फरक आहे. मकरांची जबाबदारी जास्त आहे आणि नगरकरांपेक्षा थोडी अवघड आहे असं ते म्हणाले, कारण मकरंद या मंडळामध्ये एक विश्वस्त म्हणून देखील आहे, त्यामुळे सांप्रदायिक जबाबदारीबरोबरच मंडळाची जबाबदारी देखील त्याला सांभाळायची आहे. डॉक्टर नगरकरांसारखं प्रवचनाचं आणि अनुग्रहाचं काम त्याला करायचं आहेच, पण मंडळही मी त्याच्याकडे सोपवतो आहे. मंडळाच्या कामामध्ये कार्याच्या दृष्टीने डॉक्टर नगरकरांनी लक्ष घालायचं नाहीये असं ते म्हणाले. त्यांना जर वाटलं तर एखाद्या वेळेला ते सूचना एखाद्या कामाकरता करू शकतील, विश्वस्तांना जर ती योग्य वाटली तर विश्वस्त ती स्वीकारतील असं ते म्हणाले. आणि मग ते असं म्हणाले की हे जे नगरकरांकडे आणि मकरांकडे काम आहे ते मंडळाच्या कामापेक्षा वेगळ्या प्रकारचं काम आहे, अधिक वरच्या प्रकारचं काम आहे. स्वरूपानंदांचं कार्य वेगळं आणि स्वरूपानंद सेवा मंडळाचं कार्य वेगळं असं ते म्हणाले. मकरन मात्र विश्वस्त म्हणून इथं असल्यामुळं त्याला ही दोन्ही कामं पाहिजे आहेत. त्याच्यानंतर थोडीशी प्रश्नोत्तरं झाली. त्याच्यामध्ये मार्गदर्शकांनी अनुग्रह मार्गदर्शकांनी नेमकं काय करायचं असा प्रश्न सद्भक्त विजयनी विचारला, तेव्हा स्वामीजींनी असं सांगितलं की मार्गदर्शकांनी मी आणि या दोघांनी ज्यांना अनुग्रह दिलेले आहेत अशा साधकांना जर त्यांनी विचारलं तर ध्यानाबद्दल मार्गदर्शन करायचं आहे, पण त्यांनी अनुग्रह द्यायचे नाहीत असं ते म्हणाले. सुषमाताईंनी बरेच प्रश्न विचारले. स्वामीजींनी त्या प्रश्नांना उत्तरं देताना सांगितलं की हे दोघंही गुरुपरंपराच चालवणार आहेत, यांच्या ठिकाणी या संप्रदायाच्या दोन शाखा निर्माण होतील आणि त्या स्वतंत्रपणे काम करतील. अशा या संप्रदायाच्या यापूर्वीही शाखोपशाखा निर्माण झालेल्या आहेत असं ते म्हणाले. या प्रसंगाला आता 27 वर्ष झाली. त्याच्यानंतर मी स्वामीजींच्या घरी शुक्रवारी गेलो होतो, हा मंगळवार होता. गुरुवारी एक दिवस मध्ये जाऊन आमच्या घरी तारा, वीणा आणि जयू अशा मला सहज भेटण्यासाठी म्हणून आल्या आनंदानी. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की हा कार्यक्रम झाला, त्याला आता 2 दिवस झाले, स्वामीजींना भेटायला गेलो नाही. तेव्हा त्यांनी मला स्वामीजींकडे तू अवश्य जा, त्यांना फार बरं होईल, तू येत असल्याचं मी स्वामीजींना सांगते, उद्याच जा असं तारा म्हणाली. मी आम्ही आमच्या घरातले सगळेच जण स्वामीजींच्या दर्शनाला येऊ असं ताराला सांगितलं. त्याप्रमाणे मी, मधुराताई, माझे वडील, दादा, आई आणि छोटा केदार 3 वर्षांचा होता, असे आम्ही सकाळी स्वामीजींकडे 9:30 गेलो. मंदार शाळेत गेलेला होता, त्याची छोट्या मुलांची शाळा सकाळी असायची. स्वामीजी आपल्या पलंगावर पहुडलेले होते, अतिशय आनंदात होते आणि माझ्या सकट आमच्या सगळ्याच घरातल्या मंडळींची परिस्थिती, पाणावलेले डोळे आणि कातर मन अशी होती. त्यांनी पलंगाजवळ बोलवलं, त्यांच्या छातीच्या जवळ पलंगावर डोकं ठेवून आम्ही नमस्कार करून बसलो. आईला आणि दादांना म्हणाले की आता तुमचा मकरंद नुसता मकरंद राहिलेला नाही, आता तो सद्गुरु पदाधिष्ठित मकरनाथ झाला आहे असं म्हणाले. तुम्ही भाग्यवान आहात, त्यांनी आपल्या स्वतःचा तर उद्धार केलेलाच आहे, पण माता पित्यांसकट सगळ्या कुळाचा उद्धार केला. आमच्या आईला म्हणाले की त्या दिवशी मकरंद घरी आला तेव्हा तुम्ही आणि मधुराताईनी हिनी त्याला ओवाळलं हे मला समजलं, तुम्हाला आनंद झाला असणं अगदी स्वाभाविक आहे. मी पावसून आलो घरी, स्वरूपानंदांनी मला उत्तराधिकार दिले तेव्हा सरलाताईंनीही मला घरी असंच ओवाळलं होतं असं म्हणाले. मी त्यांच्या अगदी जवळ बसलेलो होतो पलंगापाशी, माझ्या खांद्यावर हात ठेवत मला म्हणाले की तू आता सद्गुरु पदाधिष्ठित मकरनाथ झालास. माझ्यावर स्वामीजींनी जेव्हा ही जबाबदारी सोपवली तेव्हा मी 55 वर्षांचा होतो असं म्हणाले. तू 35 वर्षांचा आहेस, माझ्यापेक्षा 20 वर्ष अलीकडे ही जबाबदारी तुझ्याकडे तुझ्यावर आलेली आहे. आणि मग ते म्हणाले, अर्थात अजून मी पुढे 10 वर्ष आहे. तोपर्यंत तुम्ही अजून तयार होऊ शकाल. पण म्हणाले, काय सांगता येतं, अजून 4 वर्षांनी मी नसेन तर. म्हणाले, 29 सप्टेंबरच्या पूर्वी असलेला तू आणि आता असलेला तू याच्यामध्ये काही फरक नाहीये, तुझ्या दृष्टीने काहीच फरक नाहीये, पण आता लोकांची तुझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलेल असं म्हणाले. आणि म्हणाले की राजा होण्याची कितीही पात्रता असली तरी जोपर्यंत अंगावर राजवस्त्र चढत नाहीत तोपर्यंत त्याला कोणी राजा समजत नाही. ती सद्गुरूंच्या मान्यतेची मोहोर आता तुझ्यावर उमटलेली आहे. राज्यी बैसता अवलीळा, अंगी बाणती राजकळा, स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती असं समर्थ म्हणतात. लोक आता त्या दृष्टीने तुझ्याकडे पाहतील, लोकांचे भाव बदलायला लागतील असं ते म्हणाले. मला असं वाटतं की ही घटना तुम्हाला मी सांगतो, पण माझ्या मनात ही सांगत असताना ती तशीच्या तशी ताजी तवानी होऊन उभी राहते. आज इतकी वर्ष झाली पण हृदयाच्या आत गाभाऱ्यात एका मखमली पेटीमध्ये ती मी जपून ठेवलेली आहे. गेली स्वामीजींनी देह ठेवून देखील आता किती 23 वर्ष झाली. मी हे काम करायला सुरुवात केली आणि हे काम हळूहळू वाढतं आहे. काम वाढतं आहे म्हणजे अनुग्रहित वाढताहेत, त्यांची समज हळूहळू विकसित होते आहे. स्वामीजींचे जे अनुग्रहित साधक आहेत, ज्यांनी अनुग्रह घेऊन म्हणजे 96 आधी स्वामी माधवनाथांकडून ज्यांनी अनुग्रह घेतले, त्यांच्या साधनेत देखील हळूहळू पण निश्चित अशी प्रगती होते आहे. संख्येच्या अंगाने पाहायचं झालं तर हळूहळू काम वाढलेलंच चांगलं. अनुग्रहाबाबत स्वामीजींचं जे धोरण होतं तेच धोरण कामाबाबत मी अंगीकारलं. जो श्रवण करतो, नियमित उपस्थित असतो केंद्रामध्ये, ज्याला उत्सुकता आहे, आपण होऊन ध्यान करण्याचा आणि साधना करण्याचा ज्यांनी निश्चय केलेला आहे, असं निश्चय करून जो विचारायला येतो, अशा सहृदय साधकाला, जिज्ञासू साधकाला अनुग्रह द्यायचा. अनुग्रहासाठी निवेदनं करायची नाहीत, इथं अनुग्रह मिळतील अशी निवेदनं करायची नाहीत. तर इथं चाललेलं कार्य पाहून सहज उत्सुकता निर्माण होऊन ज्याचा तसा निश्चय होईल साधनेचा, त्याला अनुग्रह द्यायचा. कार्याचा बाह्य विस्तार हा सतत वाढताना, पण हळूहळू वाढताना मी पाहतो आहे. अगदी स्वामीजींच्याकडे देखील हेच होतं. म्हणजे मी स्वामीजींकडे प्रवचनाला जायला लागलो 1977 साली. अनुग्रहानंतर लगेच प्रवचनाला जायला लागलो. अनुग्रहाच्या आधी फक्त दुकानात जात असे. तर तेव्हा साधारणपणे 35-36 श्रोते स्वामीजींकडे निरूपण ऐकण्यासाठी येत असत. ते 35 ते 40. स्वामीजींचं काम असंच हळूहळू वाढलं. 81 साली सत्यसाई निलयमध्ये जेव्हा प्रवचन गेलं तेव्हा ही संख्या जवळपास 80 पर्यंत पोचलेली होती. भागेश्वर निवासच्या 40 ते अशक्य झालं काम राहणं. सत्यसाई निलयमध्ये स्वामीजींची प्रवचनं, पण नंतर ध्यान मंदिर झालं 85 साली आणि 88 साली अध्यात्म मंगलधाम झालं. म्हणजे मी जायला लागलो त्याच्यानंतर ही स्थित्यंतर 10 वर्षांनी साधारण 76 ते 85 असं स्वामीजींचं ध्यान मंदिर झालं आणि 88 साली दुसरं ध्यान मंदिर झालं. मला असं लक्षात येतं आता मागं वळून पाहताना की 97 ते 98 या काळामध्ये स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर म्हणजे अध्यात्म मंगलधाम झाल्यानंतर ही 10 वर्षांनी, त्याच्या आधी 10 वर्ष जर पाहायचं झालं तर छोट्या घरामध्ये स्वामीजींची प्रवचनं चाललेली होती. 88 नंतर 10 वर्षांनी जर विचार केला तर आपला साधकाश्रम बांधून झाला. स्वामीजींच्या संकल्पाप्रमाणे साधकाश्रमाची जागा घेतलेली होती, पण स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर त्याच्या त्या परवानग्या कलेक्टर एन ए आणि सगळं होऊन जो वेळ लागला त्याच्यामध्ये 97-98 मध्ये तिथं ध्यान मंदिर झालं आणि तिथं साधना शिबिरं व्हायला लागली. ही साधना शिबिरं साधारण तेव्हा 27 साधक आणि जे शिबिर प्रमुख आणि सहाय्यक आहेत असं धरून अंदाजे 30 मंडळींची तिथं व्यवस्था होती. आणि मग पुढच्या 3 वर्षांमध्ये म्हणजे 2000 साली त्याच्यामध्ये थोडी भर घालून 40 संख्या जाईल अशी व्यवस्था झाली. त्या दरम्यानच म्हणजे माझी कल्पना किती 97-98 सालीच धनकवडीला आपल्या मंडळाचं एक ध्यान मंदिर झालं. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 98 सालानंतर 10 वर्षांनी म्हणजे 8 आणि 9 2008 आणि 2009 या दरम्यान हा गणेशपुरमचा प्रकल्प झाला. 10 वर्ष त्याच्यामध्ये लागली, हळूहळू काम वाढत होतं आणि काम वाढतंय तसं काम वाढतंय म्हणून जागा या न्यायाने हे गणेशपुरम झालं. आणि या 10 साली हे कार्यान्वित झालं. 10 साली जानेवारीपासून इथं काम सुरू झालं. त्याच्यानंतर 10 वर्षांनी आपण अजून एक छोटीशी कार्यामध्ये वाढ केली, ते म्हणजे ही समोरची पसायदान इमारत. त्या इमारतीमध्ये एक छोटा हॉल आपण घेतलेला आहे आणि तिथं स्वतंत्रपणे बालसंस्कार केंद्र मंडळाच्या बैठका, परगाहून येणारे साधक असे उतरतील अशी व्यवस्था तिथं मंडळ करू इच्छितं. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे ते कार्यान्वित कधी होईल, साधारणपणे जानेवारीत, जानेवारी 20. अशी हळूहळू पण निश्चितपणे आपल्या कामाची 10-10 वर्षाचा हिशोब कसा काय मांडला जातोय कोण जाणे, पण हे घडतंय खरं. अशा प्रकारे दरम्यानच्या 10 वर्षाच्या काळात हे मंडळ उत्तम रीतीने निरोगी अवस्थेत आपली वाढ करतं. आणि अजून हे किती वाढेल, मला एकदा मिलिंददादा म्हणाले की हे आपलं नक्की जाणार कुठं, तशी योजना नाही. भगवंताची इच्छा आहे, हे काम चालू आहे, पण या कालखंडामध्ये मंडळांनी देणगीची निवेदनं, देणगीचा साधकांवर भार असा फारसा टाकला नाही. तरी देखील आपण देणग्या देता हे मला माहीत आहे आणि त्याच्यातूनच हे काम चालतं हेही उघड आहे. मात्र देणग्या आणि आर्थिक आवाहनं ही माझ्या कल्पनेप्रमाणे जे 7-8 साली मंडळांनी केलं हे ध्यान मंदिर गणेशपुरमचं होताना तेही 10 वर्षांनी केलं, त्याच्या आधी साधकाश्रम झाला तेही निवेदनं न करताच झाला. मंडळाच्या पैशातूनच साधकाश्रम तेव्हा केला. म्हणजे अध्यात्म मंगलधाम करता जे आर्थिक आवाहन केलं त्याच्यानंतर एकदम 20 वर्षांनी या गणेशपुरम करता आर्थिक आवाहन आपण केलेलं होतं. अशा रीतीने सगळ्या प्रकारच्या काय म्हणू प्रलोभनापासून मुक्त असं हे कार्य असावं आणि तशी त्याची वृद्धी व्हावी अशी स्वामीजींचीही इच्छा होती. आणि त्याप्रमाणे हे काम हळूहळू तसं चाललेलं आहे असं मला वाटतं. विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात की त्यांचं काम देखील हळूहळू वाढतं आहे असं त्यांनी एका साधकाला पत्र लिहिताना सांगितलं. आणि ते असं म्हणतात की हळूहळू माझ्यामुळे वाढतं आहे, हळूहळू हे माझ्यामुळे होतं आहे आणि वाढतं आहे ही ईश्वराची इच्छा आहे असं त्यांनी त्याच्यात श्लेष केला. तसं काम करणाऱ्याच्या प्रकृतीमुळे काम वाढतं. काम करणाऱ्याची प्रकृती जर काम जोरात जोमानी वाढवण्याची असेल तर तो जोमानी वाढवण्याचा फार मोठा हुंकार उत्साह सर्वांमध्ये निर्माण करतो. माझी प्रकृतीच तशी नाही. त्याच्याऐवजी साधनेचा हुंकार, साधना करण्याची फुंकर तुमच्या अंतःकरणात घालावी अशी माझी प्रकृती आहे. तसंच या कामाची देखील एक प्रकृती आहे आणि ती प्रकृती तशी स्वरूपानंदांपासून निश्चित झालेली आहे, गणेशनाथांपासून निश्चित झालेली आहे. गणेशनाथ हे तर म्हणजे त्या काळामध्ये सद्गुरू म्हणून पुण्यात काम करत असताना स्वामीजी असं म्हणत असत की गणेशनाथ हे अति अप्रसिद्ध व्यक्ती होते असं गणेशनाथांबद्दल स्वामी माधवनाथ म्हणतात. इतके की गणेशनाथांनी देह ठेवला ते पुण्यात असून स्वरूपानंदांनाही कळलं नाही. दोन दिवसांनी कळलं की आपल्या सद्गुरूंनी देह ठेवला. अजिबात झगमगाट नाही. मात्र कामाच्या बाबत गणेशनाथांनी ब्रह्मसत्र सुरू केली. त्या काळात पुण्यात तीन त्याला ब्रह्मसत्र असं नाव त्यांनी दिलं आणि त्याचं स्वरूप साधारण आपल्या भूगावच्या शिबिरांसारखंच होतं. तेव्हा स्वरूपानंदांचं कार्य देखील गणेशनाथांसारखं अप्रसिद्धच राहिलं. त्यांच्या प्रकृतीमुळे ते अप्रसिद्ध राहिलं. स्वामी माधवनाथांचं देखील कार्य अतिशय हळूहळू वाढलं. ते कसं वाढलं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यालाही त्यांची प्रकृतीच कारण होती. शुद्ध परमार्थ त्याच श्रोत्यांना घडवायचं, गावगांना फिरायचं नाही, एकाच ठिकाणी जर घाव घातले तर त्या घावांनी दगड फुटतो असं स्वामीजी म्हणत असत. त्या दगडावर त्याच ठिकाणी जर घाव घातले तर खडक फुटतो. तसं स्वामीजी असं म्हणत असत की माझं प्रवचन हे अनेक लोकांकरता असं मी त्यांनी बुवा मोठा होतो ते म्हणायचे. प्रवचनकार मोठा होतो पण लोक आहेत तिथंच राहतात. जो गावगांना फिरत राहील तर त्याच्याऐवजी त्याच लोकांना परमार्थ जर ऐकवत राहिलं तर त्यांच्या ठिकाणी तो परमार्थ मुरेल, झिरपेल आणि त्याच्यातून पारमार्थिक व्यक्तिमत्व निर्माण होतील असं स्वामीजी म्हणायचे. आणि तोच प्रयत्न त्यांच्यासारखंच राहून त्यांनीच निर्माण केलेल्या कार्याच्या स्वभावाप्रमाणे चाललेलं आहे असं मला वाटतं. प्रकृती माझी प्रकृती फार बहिर्मुख नाही आणि माझी प्रकृती फार एकांतप्रिय देखील नाही असं मला वाटतं. त्याच वेळेला कामासाठी आवश्यक असल्यामुळं माझ्या प्रकृतीच्या ठिकाणी अति अंतर्मुखता देखील नाही की जी लोकांची भेटच घेऊ इच्छित नाही. कारण त्यामुळे मग लोकसंग्रह होत नाही. पण खूप बहिर्मुखतेने ही काम चालायला नको. कारण खूप बहिर्मुख जर असेल काम तर चांगले लोक जवळ येत नाहीत. ते बहिर्मुखता पाहून चार हात कामापासून दूरच राहतात. विचारी लोक, विवेकी लोक बहिर्मुख कामाला फार प्राधान्य देत नाहीत आणि त्या कामाच्या फार जवळ जात नाहीत. माझी प्रकृती बहिर्मुख नसल्यामुळं आत्मदर्शन हाच जीवनाचा हेतू आहे असं माझ्या ठिकाणी ठसवून मी प्रयत्न केला, साधनेला महत्व दिलं आणि या कामामध्ये देखील तेच आणण्याचा प्रयत्न मी करतो आहे. त्यामुळे प्रचार आणि प्रसार याच्याकरता देखील कसलाच आटापिटा करायचा नाही असं माझं वैयक्तिकही धोरण आहे आणि मंडळाचंही धोरण आहे. प्रचार आणि प्रसार तुमच्या अस्तित्वामुळे सहज गत्या होतो, तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. उलट प्रचार आणि प्रसार हे शब्दही थोडेसे कृत्रिम होऊ शकतात. विशेष करून प्रचार हा शब्द फार कृत्रिम होऊ शकतो, त्याच्यात थोडी बळजबरी देखील वाटते. त्यामानाने प्रसार हा शब्द सौम्य वाटतो. आपल्या मंडळाचं नाव देखील स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असं ठेवलं, प्रचारक मंडळ नाही ठेवलेलं. जसं सूर्य आपल्या उगवण्याचा प्रचार करत नाही, त्याला त्याची काही गरज नाही, तो त्याच्या प्रकाशाचा प्रसार सहज करू शकतो, तसं हे काम असावं अशा धारणेनी हे काम चाललेलं आहे. त्यामुळे प्रचार विरुद्ध प्रबोधन असं जर म्हटलं तर प्रबोधनालाच महत्व अधिक आहे, प्रचाराला नाही. म्हणून आपल्या मंडळाच्या नावात देखील बोध आणि प्रसारक असे दोन शब्द प्रबोधन व्हायला पाहिजे. हे नाव जेव्हा मी स्वामीजींना सुचवलं तेव्हा देखील या नावावर पुष्कळ विचारविनिमय झाला, पण या विचारविनिमयाच्या अंती स्वामीजी म्हणाले की हा म्हणतो तेच नाव आपण ठेवू असं तेव्हा झालं. समी एकांतप्रिय अति एकांतप्रिय नाही याचाही लोकांना लाभ होतो, कारण मी सर्वांबरोबर ध्यान करू शकतो, सर्वांना माझ्याबरोबर ध्यान करायची संधी मिळते असं दुसऱ्या बाजूनी होतं. तसं भेटीगाठी, सत्संग, प्रवचन, भूगावची शिबिरं यामुळं स्वामीजींना अपेक्षित असलेलं हे जे कार्य आहे हे कार्य चालू शकतं. कार्याची प्रकृती ही तशी स्वामीजींनी नेमून दिलेली अशीच आहे. त्याच्यामध्ये श्रोता आणि वक्ता हे दोघंही स्वांत सुखाय यावेत अशी स्वामीजींची इच्छा जी होती. परवाच्या कार्यक्रमामध्ये 6 ऑक्टोबरला झालेल्या बालगंधर्व रंगमंदिरात आपण या विषयाबद्दल बोललेलो होतो. श्रोताच केवळ स्वांत सुखाय, वक्ताच केवळ स्वांत सुखाय नाही, तर श्रोत्यांनीही स्वांत सुखायच यायचं आहे. म्हणजे करमणुकही नाही आणि आपण येतोय म्हणून लगेच कार्यालाही प्रवृत्त व्हायचं नाही, तर आपल्या आत परमार्थ अंतरंगतेने झिरपणं हे श्रोत्याचंही उद्दिष्ट असलं पाहिजे, वक्त्याचंही उद्दिष्ट असलं पाहिजे. तसं वैयक्तिक साधना, नियमित श्रवण याच्याबरोबर आपला जो प्रपंच आणि कर्तव्य कर्म आहेत ती कर्तव्य कर्म सगळी पार पाडून मग इथं जी काही थोडी बहुत सेवा असेल तर त्या सेवेच्या कामामध्ये तुम्ही सहभागी व्हावं. मंडळ म्हणून एक काम आहे, पण ते काम देखील अति वाढवायचं नाही, त्याच्यात क्लिष्टता आणायची नाही आणि काम करणाऱ्यांचे तासनतास त्याच्यामध्ये वाया जात आहेत असं होता कामा नये. मला असं वाटतं की स्वामीजींच्या आशीर्वादामुळे या कामाचं खरं धोरण हे सर्वांवर प्रेम करणं आणि प्रेमानी बोधाचं प्रबोधन करणं असं आहे. शुद्ध प्रेमाच्या अलीकडचं असं, शुद्ध प्रेमाच्या म्हणजे अपेक्षारहित अशा प्रेमाचं या संप्रदायाला तुमच्याकडून तुम्ही आत्मदर्शी व्हावं एवढीच अपेक्षा आहे. या कार्यालाही तुमच्याकडून तुम्ही आत्मदर्शी व्हावं एवढीच अपेक्षा आहे आणि मलाही माझ्याकडून पाहायचं झालं तर तुम्ही आत्मदर्शी व्हावं एवढीच अपेक्षा आहे. याच्यापेक्षा अधिक तुमच्याकडून माझी काही अपेक्षा नाही, मंडळाचीही काही अपेक्षा नाही आणि संप्रदायाचीही काही अपेक्षा नाही. एवढंच नाही तर हा संप्रदाय त्याच करता निर्माण झालेला आहे. हे काम करत असताना भक्ती भावनेसहित हे काम व्हावं. प्रसंगी ज्याला काकुळतीची हाक म्हणू, तर अशी प्रेमानी काकुळतीची हाक, करुणा भाकत ईश्वराची सद्गुरूंची, हे काम व्हावं. साधकांनी साधना करावी, तसंच अशा प्रकारची भक्ती वागवत असताना प्रसंगी नेहमी निर्विकार आणि सत, अव्यय अविनाशी असं जे तत्व आहे त्या तत्वामध्ये रमण्याची वृत्ती असावी. या दोन्ही गोष्टी एका बाजूनी भक्ती आणि तळमळ काकुळती असावी आणि दुसऱ्या बाजूनी निर्विचार निर्विकारतेमध्ये रमण्याची प्रवृत्तीही असावी. तसंच कर्ता करविता फळदाता फळभोक्ता हे सगळे सद्गुरूच आहेत, तेच आपल्याकडून करवून घेत आहेत, तेच आपल्याला सुख देत आहेत, तेच आपल्याला पारमार्थिक अनुभव देत आहेत आणि आपल्या आत पारमार्थिक आनंद होतो आहे तोही तत्वतः त्यांच्याच कृपेमुळे होतो आहे आणि जिथं तो अनुभव होतो आहे मिळतो आहे तिथंच त्यांची वस्ती आहे. तेच जणू आपल्या आत राहून आपली व्यक्ती मिटवून स्वसुखाचा अनुभव घेतात. अशा प्रकारची अंतरंगता या कामामध्ये यावी. तसंच अजून एक म्हणजे सगळ्या जगाचा भार घेऊन सगळ्या जगाच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आपल्यावर नाही हे मला पक्कं माहीत आहे. ती जबाबदारी तत्वतः ईश्वराची आहे. मला एवढंच पाहायचं आहे की माझ्या अवतीभोवती असलेल्या वातावरणामध्ये ईश्वर भक्तीचा सुगंध पसरावा. जसं चंदन स्वतः झिजतं आणि सुगंध प्रसृत करतं तेवढीच या कामामध्ये माझी जबाबदारी आहे असं मला पक्क माहीत आहे. हा पवित्र संप्रदाय आहे, याची पवित्रता जपावी सांभाळावी. अनुग्रहाची जी शास्त्रशुद्धता आहे ती शास्त्रशुद्धता देखील कायम राहावी. तसंच ध्यानाचा भक्तीचा कर्माचा आणि ज्ञानाचा एक मनोहर संगम आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अवतरावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. श्रद्धेनी आपण सगळ्यांनी राहावं, श्रद्धेनीच अंततः ज्ञान होत असतं, चिकित्सेपेक्षा देखील बर का. श्रद्धेनी वाटचाल करून पुढे ज्ञान निष्पन्न होतं. ज्ञान झाल्यानंतर मात्र ईश्वराच्या विविध अंगी शक्तीचा प्रत्यय यायला सुरुवात होते. तो उपद्रष्टा कसा आहे, अनुमंता कसा आहे, कर्ता भुक्ता साक्षी कसा आहे हे आपोआप समजायला लागतं. आणि ईश्वराच्या या विविध शक्ती आहेत या विविध शक्ती आपल्या ठिकाणी देखील एकवटण्याची किल्ली ही साधना आणि श्रद्धा प्रेमामुळे हातात येते. काम करणारा देखील उपद्रष्टा अनुमंता भरता भोक्ता महेश्वरहा असा आत असलेल्या परमात्म तत्वाला जाणतो आणि ज्ञानाला प्राप्त होतो आणि त्यातून ईश्वराच्या इच्छेने जेवढं अवतीभोवती असलेल्या लोकांचं कल्याण ईश्वराच्या इच्छेने किंवा सद्गुरूंच्या इच्छेने होणार असेल तेवढं परस्पर परभावे परभारे ईश्वराच्या इच्छेने व्हावं. त्याच्यामध्ये आपली अहंता जरा देखील नसावी अशा बेताने हे काम वाढणार आहे हे मात्र नक्की. या कामाच्या पद्धतीमध्येच ते दमदार वाढण्याची दमदारपणे वाढण्याची अशी बीज आहेत. हे हा संप्रदाय शेकडो वर्ष टिकून राहिलेला आहे तो उगीच नाही टिकून राहिलेला. या संप्रदायाच्या विचारामुळे हा संप्रदाय चालवणाऱ्या महापुरुषांच्या विचारामुळे हा टिकून राहिलेला आहे आणि असा विचार ग्रहण करणारे आणि जोपासणारे प्रत्येक पिढीमध्ये जसे निर्माण झालेले आहेत आणि त्यांनी हा संप्रदाय पुढे नेला तसं माझ्या समोर असलेल्या तुमच्यामधून देखील हा विचार अंगात मुरवलेले बाणवलेले आणि हा विचार पुढे नेण्यासाठी प्रवृत्त होणारे असे योग्य साधक निर्माण होतील असा मलाही विश्वास आहे. कारण हा संप्रदाय शेवटी पूर्वसुरीच चालवत असतात. मला निमित्त करून हा संप्रदाय आधीचे जे पूर्वगुरु होऊन गेलेले आहेत मुख्यतः आदिनाथच हा संप्रदाय चालवत आहेत अशी स्वामीजींची श्रद्धा भाव होता. माझाही तसाच भाव श्रद्धा या कामाबद्दल आहे. या उत्सवामुळे आपल्या सगळ्यांना एक नवीन प्रेरणा नित्य नवीन अशी प्रेरणा जी पुन्हा पुन्हा मिळणं आवश्यक असतं तशी प्रेरणा लाभते हा या अशा सारख्या उत्सवाचा एक उपयोगच आहे. असा असल्यामुळेच हा उत्सव साजरा होतो. तशी प्रेरणा आपल्या सर्वांच्या अंतःकरणात निर्माण होवो अशी मी स्वामीजींच्या ठिकाणी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. हरी हरी राम.
यानंतर मंडळातर्फे आपल्या साऱ्यांच्या वतीनं स्वामी कार्यात रत असलेले सद्भक्त श्रीयुत अतुल पोळ आणि सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पोळ स्वामीजींचं आणि पूजनीय सौभाग्यवती मधुराताईंचं औक्षण करतील. आरती होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो माथा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, कृपाळु तो ज्ञान देवी पारिसी अमृत ओवी, देशी जाणीव आगळ, जाणीव आगळे अजाण भक्ता, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, मायेचे बंध तोडीशी, अक्षय सुख जोडीशी, सोहम स्वरूप खुण, स्वरूप खुण दाविशी अर्धा, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, संसारी संत महात्मा, प्रसन्न पूर्ण चंद्रमा, मिळे अखंड चांदणे, अखंड चांदणे चकोर, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, दास भक्ति ने पाई, भक्ति ने पाई ठेवी तो, आरती माधवनाथा, आरती माधवनाथा, ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथा, स्वामी मकरंदनाथा, मावे नमुनि पदकमलावरि ठेवियला माधा, ज्ञानदेवीचा पवित्र रंगी रंगुनि परमार्थ, स्वामी तो रंगुनि परमार्थ, प्रपंच साधुनि भक्ति प्रेमे स्वानंदे रमता, ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथ, स्वामी मकरंदनाथ, मावे नमुनि बदनावरि ठेवियला माथा, सोहम हंसारूढ राहुनि शांतविषि आरता, शांतविषि आरता, नाथ पंथिशी खून दाविशी उन्मनि सुख भक्ता, ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथ, स्वामी मकरंदनाथ, भावे नमुनि पदकमला वरि ठेवियला, भावधरुणिया चातक जैसा शरणय मेघा, जैसा शरणय मेघा, दास मने मी अनन्य तैसा धाव पाव वेगा, ओवाळु आरती स्वामी मकरंदनाथ, भावे नमुनि पदकमलावरि ठेवियला माथा, भावे नमुनि पदकमलावरि ठेवियला माथा, बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ।
श्रीराम, काही निवेदन आहेत। आज सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे।